धन्यवाद भाऊ नेविल, धन्यवाद. प्रभूच्या घरात पुन्हा यावे ही किती उत्तम गोष्ट आहे. मी कुठेही जात असेल टॅबरनॅकल मध्ये परत येण्यात मला नेहमीच आनंद वाटतो. या लहानशा स्थळाबद्दल असे काहीतरी आहे की मला येथे परत येणे फार आवडते. केवळ असे आहे, ओ मी ही माझी पहिली मंडळी व एकमेव जिचा मी पालक होतो आणि येथे परत येणे किती उत्तम भासते. आणि मी विश्वास करतो की त्या महान सकाळी जेव्हा सूर्य उगवण्याचे नाकारील व ताऱ्यांचे तेज निस्तेज होईल, माझा विश्वास आहे की त्यावेळी या मंडळीतील काही जण तेथे हजर असतील जे कोकऱ्याच्या रक्ताने धुतले गेले आहेत. मी त्या समयाची वाट पाहत आहे. आता जसा मी खोलीतून बाहेर पडताना तिथे मला बहीण आर्गन ब्राइट भेटली. ती मला असे म्हणत होती की किंगस्टनच्या त्या सभेमध्ये त्यावेळी असलेले काही लोक आज येथेही आहेत. ते सर्वजण एक साक्षी म्हणून येथे असण्यात मी खूपच आनंदी आहे. जमेका किंगस्टन सभेमध्ये जे हजर होते त्यांनी आपले हात उंच करावे जेथे कोठे ते बसलेले असतील तेथूनच केवळ. हा होय, मागच्या बाजूस आहेच वाटते. फारच छान, ठीक आहे. माझ्याकडे ओरलचे पोस्टकार्ड आहे. मला वाटते त्याच्या सभांची जाहिरात तुम्ही अगोदरच केलेली आहे. आतापर्यंत मला तारीख ठाऊक नव्हती. कालपर्यंत मला वाटते 6 तारखेस आरंभ होणार आहे, खरे ना भाऊ रॉबर्ट? 6 ते 15 पर्यंत लुईसविल मध्ये जा, त्यांचे संदेश ऐका. भाऊ रॉबर्ट माझा जिवलग मित्र आहे व ख्रिस्ताचा खरा सेवक ही आहे. मला खात्री आहे रात्री मागोमाग रात्री त्याचे सर्व संदेश तुम्हाला आवडतील व ते जेव्हा आजाऱ्यांसाठी प्रार्थना करतील तेव्हा माझी खात्री आहे परमेश्वराचे कार्य त्यामध्ये तुम्ही पाहाल, कारण तो एक विश्वासाचा महान योद्धा आहे भाऊ रॉबर्ट, व एक असा मनुष्य ज्याचा परमेश्वर सामर्थ्याने उपयोग करीत आहे. त्याची सेवा वर चढलेली आहे. येथपासून मला आठवते जेव्हा त्यांना मी प्रथम भेटलो तेव्हा तो सेंट लुईस मिसोरी येथे एका फाटक्या तंबूत राहत होता आणि मी होतो कॅनस शहरात, कॅनस येथे एका सभागृहात. तो पुढच्या खुर्चीत बसला होता. सभेनंतर आम्ही मागे जाऊन बोलत बसलो. त्यांनी त्याचा परिचय माझ्याशी करून दिला. तो वयाने माझ्यापेक्षा लहान आहे. ओरल 40 घरात आहे आणि तो म्हणाला, परमेश्वर माझी प्रार्थना आजाऱ्यांकरिता ऐकेल असे तुम्हाला वाटते का? मी म्हटले, भावा जो कोणी प्रार्थना करतो त्याचे परमेश्वर ऐकतो. ठीक, तो निघाला आणि तो म्हणाला, ठीक मी निघतो. व हा मनुष्य एकदम तरतरी आणि कॉलेजचे शिक्षण घेतलेला, मानसशास्त्राचे 4 वर्ष अध्ययन केलेला आणि माझी खात्री आहे तो आहे एक हुशार मनुष्य. आणि आता त्याला स्वतःची जागा आहे जेथे त्याच्या अवतीभवती त्याचे सल्लागार कर्मचारी आहेत आणि इतर गोष्टी. जेव्हा तो बोलतो तो विचार करूनच बोलतो. तुम्हाला ते खरोखरच आवडेल माझी खात्री आहे. आणि आता म्हणून जमेका व प्रिटोरिका मध्ये परमेश्वराने आमच्या साध्या सुध्या सभांमधून काय कार्य केले याची थोडक्यात माहिती देणे मला आवडेल. पुष्कळच आमंत्रणे आली व म्हणून माझे तेथे जाणे जरासे विचित्रच झाले. जसे लिओ हे जाणतो, आठवड्यातून मला फोनवरून पुष्कळच निमंत्रणे सभांकरिता येत असतात व अक्षरशः शेकडो ठिकाणाहून. मी कुठे जावे याचे मला मार्गदर्शन मिळावे असे मला वाटते. जर मी येतो, कोणीतरी मनुष्य मला पाठवतो म्हणून मी जातो, तर मग मी त्या मंडळीच्या किंवा त्या संस्थेच्या नावात जातो. जर मी जातो कारण भाऊ नेविल म्हणाला तुम्हाला गेलेच पाहिजे, तर मला भाऊ नेविलच्या नावाने जाणे भाग आहे. परंतु जेव्हा येशू मला पाठवेल मला तेथे जाणे आवडेल, तेव्हा तुम्ही प्रभू येशूच्या नावात जाऊ शकता लोकांना भेटण्याकरिता. आणि मी बिछाण्यावर पडलो होतो, थोडा थकवा आला होता. ही दरी आज ना उद्या मला ही दरी सोडावीच लागेल, कारण मला सहन न करण्या इतपत माझा घसा पिचकतो. मी जरा दूर जाऊन परत येईन. लिओ व मी एक दिवस फ्लोरिडाच्या दलदलीत राहिल्यानंतर 40 मैल दूरवर आलो. घसा साफ झाला व लुईसविल पासून 40 मैलाच्या आत घसा पुन्हा दाटरला. भाऊ बॅक्सवूड आज सकाळी येथेच कुठेतरी असला पाहिजे. आणि त्या दिवशी किंगस्टन मधून व प्युटोरिको मधून आल्यानंतर माझा घसा पूर्ण बरा झाला. मी विमानातून बाहेर पडलो व ठीक होईपर्यंत तेथेच राहिलो. परंतु जेफरसनविल मध्ये जाण्यापूर्वी घसा परत दाठरला. पहा, असे आहे, ही दरी येथे हवेमध्ये जंतू आहेत किंवा तो परमेश्वर असावा, त्यापैकी कोणीतरी मला दूर नेण्याचा प्रयत्न करीत होते. म्हणूनच मला ते कळतच नाही. मी प्रार्थनेत पुष्कळ वेळा विचारले, परंतु कसेही करून मी केवळ जागा झालो ते पहाटेचे 3 वाजलेले असावे. आणि माझी पत्नी व लहान मुलगा झोपेत होते. आणि मी बिछाण्याच्या एका बाजूला सरकलो आणि पाहतो तो काय, एका प्रशस्त स्थळी मी असंख्य लोक जमा झालेले पाहिले. व मी बिली पॉलला म्हटले, तू तिकडे जा आणि त्यांना प्रार्थना कार्डे दे. तो म्हणाला, ठीक आहे डॅडी. लवकरच तो परत आला. येऊन तो म्हणाला, या लोकांना आपण प्रार्थना कार्डे देऊ शकत नाही. तो म्हणाला, हा पहा येथे उभा असलेला मनुष्य. मी म्हणालो, होय. आणि तो म्हणाला, तो इथे आला होता. आणि मी म्हटले, ज्या सर्वांना प्रार्थना कार्ड हवंय त्यांनी आपले हात उंच करावे. वो म्हटले, मला त्याला एक प्रार्थना कार्ड द्यायचे होते. तो दुसरीकडे कुठेतरी निघून गेला आणि नंतर मी तिकडे गेलो, पण तो दुसरीकडे कुठेतरी होता. आणि आता येथे तो आहे, या येथे पाठीमागे. म्हटले, मी तर एक पण प्रार्थना कार्ड देऊ शकलो नाही. मी म्हटले, ठीक बिली, तुला कार्ड द्यायची गरजच नाही, कारण जागा पुष्कळ आहे व प्रत्येक जण येऊ शकतो. प्रार्थना कार्डे यासाठी असतात की गडबड गोंधळ टाळण्यासाठी. तुम्ही पहा आणि त्यांना शिस्तीमध्ये आणता यावे. मी म्हटले, हो, मी तिथे प्रत्येकाला घेऊ शकतो. जागा आहे, त्यापेक्षा जास्त लोकांना घेऊ शकत नाही. आणि त्यांना रांगेत उभे करून व प्रत्येकासाठी मी प्रार्थना करीन, एक एक करून. व तो म्हणाला, ठीक आहे. तो उजवीकडे वळून माझ्यापासून दूर गेला. तो जेव्हा तिकडे गेला तेव्हा मी या बाजूला वळलो केवळ त्याला पाहण्याकरिता. मग मी स्वर्गातून आलेली एक वाणी ऐकली व म्हणाली, या वेळेस मी तुला उंच करण्यास आरंभ करेन. व मी पाहिले तो एवढा प्रचंड जमाव मी कधीच पाहिलेला नव्हता. सर्व ठिकाणाहून ते जमा होत होते. भाऊ रॉबर्टचे नाव पुकारण्यात आले. म्हटले, भाऊ ऑरल रॉबर्ट तुम्हाला भेटण्यासाठी येत आहे. मी म्हटले, भाऊ रॉबर्टला अभिवादन कसे करू. तो म्हणाला, ज्या तऱ्हेने तो तुला अभिवादन करील तसेच. छान. भाऊ रॉबर्ट काळा सूट घालून आलेला मी पाहिले. बिंग क्रॉसनी घालतो तशी लहानशी हॅट ती एका बाजूला वर व दुसरीकडे खाली ओढलेली काळी हॅट. आणि काहीसा वर मी उभा होतो. त्याने वर पाहिले व म्हणाला, हॅलो भाऊ ब्रॅनम. मी म्हटले, हॅलो भाऊ रॉबर्ट. व त्यांच्याशी हात मिळवला. तो म्हणाला, तुमच्या सभेला चांगलीच गर्दी दिसते. मी म्हटले, भाऊ रॉबर्ट बरीच गर्दी आहे. नंतर बिली प्रमाणेच तोही उजवीकडे वळून दूर गेला. मी विचार केला, मी या लोकांशी कुठून बोलणार. चारही बाजूला मी बोलण्यासाठी जागा शोधण्याचा प्रयत्न केला. माझी अशी स्थिती झाली. काहीशी खाली मी पाहू शकलो नाही. त्यांच्याशी कुठून बोलणार ते. आणि कोणीतरी म्हटले, ठीक इकडे या. मी म्हटले, पण तिथे काही चांगली जागा दिसत नाही. व मी त्या जागेकडे गेलो व तेव्हा मला ही आठवण झाली. मी म्हटले, महत्वाची मुख्य बाब म्हणजे मी हृदयात नेहमीच नम्र राहावे परमेश्वरासमोर व त्याच्या लेकरांसमोर. मी दृष्टांतातून बाहेर आलो व मी विचार केला, याचा अर्थ काय. असा अर्थ असू शकेल काय की आम्ही असे करणार, किंवा पण तो आहे कुठे, तो कुठे असणार. तुम्ही पहा, कधी कधी दृष्टांतात परमेश्वर कुठे ते सांगत नसतो. तो फक्त बोलतो आणि आपण मात्र ते एका दाखल्यासारखे आहे. मला खात्री आहे की तुम्ही जे बायबल वाचणारे तुम्हाला ते समजते. व नंतर पुढच्या खोलीत गेलो व थोडा वेळ बसलो व ती वेळ सकाळची सुमारे 3:30 किंवा 4 वाजण्याची असावी. माझ्या डोळ्यावर झोप आली. मी पुन्हा गेलो व आडवा झालो. मला एक स्वप्न पडले व ते फारच विचित्र स्वप्न होते. तुमच्यापैकी सर्वांनाच माहीत आहे की आमचा एक व्यवस्थापक भाऊ जॅक मोर ज्याला मी अनेक वर्षापासून ओळखतो. मला वाटले की मी त्याच्या मुलीबरोबर एक दिवस बाहेर फिरण्यासाठी घेतला. ती एक 17 वर्षाची मुलगी. ती मी तिच्या हाताला धरून चाललो. तिला एका टेकडीवर नेत होतो. लहानशी जॅकी. ठीक, ती तान्हे बाळ असल्यापासून मी तिला ओळखत होतो व तिला मी टेकडीवर नेत होतो व मी टेकडीवर 30 ते 40 फूट गेलो या मुलीला नेत होतो. आम्ही एका मोठ्या वृक्षाखाली आलो व ती खाली बसली. अलीकडच्या किशोर वयीन मुली प्रमाणे तिने हा स्कर्ट घातला होता. थोडासा फुगीर असा होता. त्या प्रकारच्या स्कर्ट प्रमाणे तिचा स्कर्ट होता. तिने तो लहानसा स्कर्ट पसरट करून त्यावर ती बसली व तरुण तरुणी जसे एकमेकांकडे पाहतात तिने तिचे हात असे दुमडले व ती वर आकाशाकडे पाहू लागली. छान, जॅकी फारच चांगली मुलगी आहे पण तिचा चेहरा व डोळे खूप मोठे होते व अस्ताव्यस्त केस फारसे आकर्षक नव्हते. पण ती एक खरीखुरी लहानशी बाई होती. ती आकाशाकडे पाहत असता तिचे टपोरे डोळे मी पाहू शकत होतो आणि कशा प्रकारे आकाशाचे प्रतिबिंब तिच्या डोळ्यात चमकत होते. ठीक, मी तिच्यापासून 5-1 फूट दूरवर गेलो व अशा तऱ्हेने एका बाजूला जाऊन पडलो. एक गवताची काडी घेऊन ती तोंडात घातली व ती चघळू लागलो. मी विचार करू लागलो, येथे वर मी काय करीत आहे? का मी एवढा वृद्ध व एवढ्या लहान मुली बरोबर? का मी म्हटले, मी विवाहित आहे व मला लेकरे बाळे आहेत. या तरुण मुली बरोबर येथे वर मला काहीच कर्तव्य नाही. व मी उठू लागलो व जेव्हा मी उठलो त्याच वेळी मला झाडातून एक आवाज आला व म्हणाला, हे एक छिन्न व काही कारणाकरिता आहे. व मी जागा झालो व मी मोठ्याने किंचाळलो, जणू काही एखादे वाईट स्वप्नच. मी विचार केला, याचा अर्थ असा तर नाही ना की माझे आध्यात्मिक पतन होणार किंवा मला काहीतरी घडणार. ठीक, मी विचार केला की जर मी माझ्याच बुद्धीने याचा उलगडा केला तर मी सर्वच काही गोंधळ करून बसेन. तेव्हा मी प्रभूची वाट पाहिन व मी प्रार्थना करू लागलो. मी म्हटले, प्रभू, काल रात्री मला जो दृष्टांत, त्याचा या स्वप्नाशी संबंध तर नाही ना? किंवा याचा अर्थ काय? काही वेळ थांबून राहिल्यानंतर कदाचित तासभराने माझी पत्नी उठलेली होती व तिने न्याहरी तयार ठेवली होती. नंतर पुन्हा ही वाणी आली व म्हणाली, किंगस्टनला जा व तेथे तुला काय करावे हे सांगण्यात येईल. म्हणून मी ताबडतोब किंगस्टनला गेलो व त्यांना त्या गुरुवारी लोकांना माहीत होते की मी शुक्रवारी येणार होतो. तशी जाहिरात आम्ही केली होती. मी बाजार राहत करण्यात तरबेज नाही. गर्दीचा अंदाज घेणे मला जमत नाही कारण मी त्यावर नेहमीच अतिशय युक्ती करीत असतो. परंतु पहिल्या रात्री मी म्हणू शकतो साधारणपणे 1200 लोक होते कारण लोकांना एकच दिवस ठाऊक होता. दुसऱ्या दिवशी लोक डोंगर दऱ्यातून 4-5 मैलावरून धावत येऊ लागले. एक धावणारा सुमारे 4 तास धावतो व नंतर दुसराच कोणीतरी वर डोंगरावर पोहोचतो. दुसऱ्या रात्री सुमारे तिथे 5,000 माणसे होती व तिसऱ्या रात्री अंदाजे 15,000 जण होते, कदाचित 20,000 सुद्धा असू शकतील. व तिथे हजारोच्या संख्येने लोक प्रभूकडे वळले. व दृष्टांत होता लहानशा मंडळीचा. मुलगी कुमारी होती, एक बालिका. याचा अर्थ हाच की मंडळीचे कौमार्य. सुमारे 3 मजले म्हणजे माझ्या सेवेचे 3 दिवस होते व माझ्या सेवेद्वारे लहान कौमार्य अवस्थेत असलेले मंडळी घेणे जेथे ती होती तिथून तिला परमेश्वराच्या उंच गोष्टीत नेणे. नंतर सर्व बेटच हादरले आणि हो सेवक लोक, ओ हो आसपासचे लोक रडून व याचना करून व आळवणी करीत फक्त आणखी 1 किंवा 2 रात्री शहराचे अधिकारी लोक सुद्धा. तेथून आम्ही प्युटो रिकोला गेलो. तेथेच आमची गाठ पडली उंच महान विजयाशी. हजारो हजारोंच्या संख्येने आलेले लोक, अंदाजे 40,000 मौल्यवान आत्मे प्रभूकडे आले. आणि जात असताना मी आशा करतो की मी माझी मंडळी त्यात मी या गोष्टी सांगू शकतो, पण उघडपणे मी ते बाहेर लोकात करू शकलो नाही, सभोवती जिथे माझ्या गावातील लोक नाही, कारण ते चुकीच्या दृष्टीने पाहिले गेले असते. पण एका कागदावर माझ्याकडे एका न्यायाधीशाचे नाव आहे, जो सोडून जात असताना तो व त्याच्या सहकार्यांसह आमच्याशी बोलला होता अगदी येथे, व तो म्हणाला आमच्या या बेटात निरनिराळे सेवक आल्यामुळे आम्हाला हा गौरवाचा प्रसंग वाटतो. तो म्हणाला बिली ग्रॅहम हे नुकतेच आमच्या बेटातून गेले व म्हणाला आम्हाला खूपच गौरवी सभा मिळाली. तो म्हणाला परंतु बिली ग्रॅहमने तीच सुवार्ता आणली जी आम्ही नेहमीच ऐकली होती. तो म्हणाला नंतर आमच्या बेटाला मिस्टर रॉबर्ट्सनी सन्मान्य भेट दिली. तो म्हणाला व रॉबर्ट्स यांनी आम्हाला 3 दिवसांच्या महान सभा दिल्या, पण म्हणाला त्यांच्या हॉटेलचा खर्च फारच जास्त होता. म्हणाला 3 दिवसांसाठी $35,000 हॉटेलचा खर्च झाला. तो म्हणाला नंतर श्री ऑसबर्न येथे आले होते, जो ख्रिस्ताचा एक महान सेवक होता, परंतु म्हणाला जेव्हा ऑसबर्न निघून गेले तेव्हा जणू काही तोंडघशी पडल्यासारखे झाले, असे वाटले की सर्व काही गेले आहे. परंतु तो म्हणाला या बाहू ब्रॅनमच्या सभेमध्ये आम्हाला असे दिसले की त्यांनी ज्यांच्यासाठी प्रार्थना करावी अशी फारच थोडी माणसे मंचावर आली होती. म्हणाला परंतु सभा संपल्यानंतर मात्र आम्ही लॉरीच्या लॉरी भरून जुन्या खुर्च्या व काठ्या व इतर सर्व काही प्रेक्षकातून बाहेर आणल्या. यावेळी कोणी मनुष्य नव्हे तर प्रत्यक्ष परमेश्वरच आमच्याकडे आला, असे तो म्हणाला. मी म्हटले माझ्या प्रार्थनेची अपेक्षा करू नका, परंतु तुम्ही येथे बाहेर प्रार्थना करा व एकमेकांवर हात ठेवा. नंतर मंचावर फक्त 10-12 जणच आणले असतील व आत्मे पारखण्याचे दान जेव्हा उतरत असे तेव्हा लोक केवळ किंचाळ्या फोडत असत. आम्ही 4th श्रेणीच्या एका हॉटेलमध्ये उतरलो व आमचा सर्व खर्च आम्हीच उचलला. हे करण्यासाठी तुम्ही मदत केली, तुम्ही स्वतः तुमच्या दशम भागाद्वारे जो तुम्ही मला पाठवता त्यामुळे हे कार्य झाले. आणि तुम्ही हे जाणून घ्यावे ही माझी इच्छा आहे, त्या सर्वांमध्ये तुमचाही त्यात एक भाग आहे. आणि जेव्हा तो महान गौरवी दिवस येईल परमेश्वर तुम्हाला प्रतिफळ देईल. पहा तुम्हाला काहीच नाही जर एखादा मनुष्य स्वतः जातो आणि काहीतरी करतो. नंतर तुम्ही पहा जेव्हा ती व्यक्ती निघून जाते ते विचार करतात की फार मोठी फसगत झाली, परमेश्वराने आम्हाला सोडून दिले. परमेश्वर तुम्हाला सोडत नाही, तो तुमच्या बरोबर सदैव आहे. समजले की अशा गोष्टीत तुम्ही स्वतःच असता जसा एखादा दुसऱ्या गोष्टीत जसा कोणी असावा. परमेश्वर एखाद्या व्यक्तीचा एखाद्या विशिष्ट सेवेसाठी उपयोग करतो, परंतु त्याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीला परमेश्वराबाबत काही निवड असते. तो परमेश्वरामध्ये असलेला तुमचा स्वतःचा विश्वास आहे. व लोक छोट्या घोड्या गाडीने बाहेर तेथे जातात, जणू काही एखादी लहान बाबा गाडीसारखी घेतात व एक फळी त्यावर ठेवतात, लोकांना त्यावर घालून त्यांना सभेमध्ये आणतात. आणि सभा संपल्यानंतर सर्व मार्ग एकदम मोकळे होतात, ते केवळ वॅगन्स बरोबर जातात आणि छोट्या गाड्या व मोठ्या जुनाट खुर्च्या व काठ्या व पलंग व बिछाने एकत्र करून घेऊन जातात. आणि नुकतेच जेथे ते केवळ चालत गेले आणि सोडून गेले, कारण की परमेश्वराचे अस्तित्व तेथे होते. तेच तर आम्हाला पाहण्याची इच्छा आहे. तर मग मनुष्याचे त्यात काहीच नाही, परमेश्वर कार्य करीत आहे. आज तुम्हाला मदत करण्यासाठी केवळ मी परत आलो तेव्हा आज मी काही वेळ बोलणार आहे. मी त्या मुलांना सांगितले की त्यांनी ध्वनिफीत चालू करू नये. 3 दिवस मी खूपच विचार केला की मी बोलू तरी कशावर, व आज सकाळी मी सोडण्यापूर्वी मला वाटले की एक खरोखर कडक सूचना माझ्या मनात चर्चला देण्यासाठी आली. मी त्यांना सांगितले की ध्वनिफीत बनवा, परंतु त्या विकायला काढू नका. परंतु आपण हे करण्यापूर्वी मला एक लहानशी साक्ष तुम्हाला द्यावीशी वाटते, तिचा तुम्हाला फायदा होईल, त्यामुळे मला सुद्धा फायदा झाला. आम्ही 3 दिवसांच्या मासे पकडण्याच्या दौऱ्यावर गेलो. मी स्वतः व लिओ आणि जीन व माझा मुलगा बिली पॉल व त्याची पत्नी ही होती. माझा एक मित्र जो या टॅबरनॅकल मध्ये येतो त्याच्याकडे गेलो तिकडे जॉर्जिया मध्ये। त्यांनी आम्हाला एका दलदलीत नेले, परंतु कुठे ते आता मला माहित नाही। मला वाटते ओकी चोबीच्या जवळ किंवा दुसरीकडे कुठेतरी। सेमिनॉल इंडियन्सनी त्याला काय नाव दिले ते मला माहित नाही, परंतु कसेही करून आम्ही पुष्कळ मैल मागे होतो। व हा भाऊ एव्हान्स, त्याचा भाऊ एक पापी आहे, तो एक मोठा मच्छीमार आहे व काही महिन्यांपूर्वी तो दलदलीत गेला आणि तिथे पाण्यातील विषारी साप होते। त्यापैकी एक विषारी साप त्याला चावला व मोठ्या मेटाकुटीने तो वाचला। त्याच्या पायाला सूज आली। त्यांनी त्याला डॉक्टरांकडे नेले। त्यांनी त्याला काही इंजेक्शन दिली। या सर्व गोष्टी जीव घेण्या असतात आणि तेथे अनेक पाण्यातील सर्पवजा प्राणी सुद्धा असतात की जेथे 20 फूट लांबीच्या मगरी सुद्धा असतात। आणि आम्ही तेथे मागे मासे पकडत असताना मी एक भला मोठा बास नावाचा मासा धरला। ओहो, हा दिवस फारच विश्रांतीचा होता। तो मासा एवढा मोठा होता की तो पाण्यातून वर काढताच येईना आणि शेवटी त्याने गळ होता तो सरळ केला आणि निघून गेला, किंवा त्याने स्वतःला ओढून तो मुक्त झाला। आम्ही पुष्कळ बास पकडले। जवळजवळ 150 पाऊंड वजनाचे मोठे बास पकडले आणि ते काही मासे पुष्कळच वजनाचे होते, तर काही 4 ते 7-8 पाऊंड वजनाचे होते। आणि मी तर भला मोठा पकडला होता, परंतु तो सुटून पळाला। मी पुन्हा गळ टाकला व दुसरा एक पकडला, सुमारे 7 ते 7 पाऊंड वजनाचा। माझ्या हातात खूपच लांब दांडा होता जो तुम्हाला कमळाच्या पाण्याच्या वर धरावा लागत असे। व भाऊ एव्हान्स झाला होता। आम्ही पाण्यात चालल्यामुळे ओले छिंब झालो होतो, कारण तेथे केवळ दलदलच होती। त्याने त्याचे बूट काढले होते, विजारीची बाही वर करून तो एका कोरड्या जागेवर बसला होता व जणू अंगावरचे कपडे वाळवीत होता। त्याने हा मोठा मासा वळवळताना पाहिला व मी त्याच्याकडे पाण्यातून चालत होतो। तो म्हणाला, भाऊ ब्रॅनम जरा एक मिनिट थांबा, मी त्याला तुमच्यासाठी पकडतो। व तो तेथे धावत गेला। मी त्या माशाला बाहेर ओढून काढला होता व तो मेल्यासारखा पडला होता त्या दलदलीत। इव्हान्स त्याला उचलण्यासाठी पळत गेला व जेव्हा त्याने तसे केले, एकाएकी तो मोठ्याने किंचळला व परत आला। पाण्यातील विषारी साप त्याला चावला होता। आम्ही त्याकडे पाहिले, तो त्याच्या पायात दाताचे 2 व्रण दिसले जेथे सापाने चावा घेतला होता। तो पाय एवढा दुखत होता की त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। म्हणाला की त्याला असे वाटले की त्याची हाडे जणू काही सुन्न होत होती। आणि आम्ही तिकडे होतो त्या दलदलीत पुष्कळ मैल दूरवर, उचलून घेण्याकरिता तो भला मोठा माणूस होता। व साप जेव्हा तुम्हाला चावतो तेव्हा तुम्ही इतके बेजार होता की थोड्याच मिनिटात तुम्ही जवळजवळ मेल्यासारखे होता। व लिओ तिथेच उपस्थित उभा होता व माझ्या मनात काहीतरी विचार आले, तू अजूनही परमेश्वरच आहे। व जेव्हा तो त्याचा पाय हातात धरून आवळत होता व सापाने जेथे चावा घेतला होता त्या ठिकाणी 2 मोठी छिद्रे होती, त्या भागावर मी हात ठेवला व म्हटले, प्रभू तुझ्या वचनात असे लिहिलेले आहे, सर्पाच्या डोक्यावर पाय देऊन चालतील व विंचू तुडवतील, परंतु त्यांना कसलीच इजा होणार नाही। व त्याच क्षणी ताबडतोब त्याच्या पायातील दुःख ओसरले। त्याने बूट घातले व दिवसभर मासे धरले। त्या रात्री आम्ही गेलो व लोकांना ती गोष्ट सांगितली। ते म्हणाले, तुम्ही डॉक्टरांकडे जाणे बरे राहील। तो म्हणाला, जर परमेश्वराने येथवर माझे रक्षण केले तर तोच बाकीच्या सर्व मार्गात माझी काळजी घेईल। आम्ही 3 दिवस मासे पकडले, कोणताच वाईट परिणाम मुळीच झाला नाही। परमेश्वर अजूनही परमेश्वरच आहे, तो आपले प्रत्येक वचन पाळतो। व माझ्या सर्व सेवा काळात तो प्रथमच प्रसंग होता की परमेश्वर सर्पदंशाच्या समयी आला, कारण साप चावलेल्यांसाठी प्रार्थना करण्याची माझी पहिलीच संधी होती। तुम्हाला सांगतो केवळ यासाठीच की तो त्याची सर्व अभिवचने पाळतो व त्याचे शब्द चांगले व सत्य असतात। आमेन। आज रात्रीच्या व येणाऱ्या बुधवारच्या सभेची आठवण ठेवा आणि ज्याला प्रार्थनेची गरज आहे अशा व्यक्तीसाठी प्रार्थना करा व ती व्यक्ती मी आहे। आणि लक्षात ठेवा की भाऊ रॉबर्ट्स आपल्या शहरात येतील तेव्हा त्यांच्या सभांना पण जा व आपल्या टॅबरनॅकलच्या शुभेच्छा त्यांना कळवा। शास्त्रभाग वाचण्या अगोदर आपण सर्वजण क्षणभर उभे राहणे मला आवडेल आणि संगीताच्या साथीशिवाय आपण एक किंवा दोन जुन्या गवी चर्च गीताचे ध्रुपद गाऊया. माझा विश्वास तुझ्याकडे पाहतो. ठीक तर प्रत्येकजण आता माझ्या बरोबर चला आपण गाऊया. आपण कसे गातो याचा विचार करू नका तर परमेश्वराच्या गौरवाकरिता गा. भाऊ नेविल आपण गीताचा आरंभ कराल का? आपली मस्तके खाली झुकवलेली असताना मी बायबल मधील काही पवित्र वचने वाचू इच्छितो. मत्तयाचा शुभवर्तमान सातवा अध्याय तेरावे आणि चौदावे वचन. व प्रभूने ही वचने वाचत असताना आम्हावर आशीर्वाद पाठवावा. अरुंद दरवाजाने आत जा कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा ज्याने प्रभू येशूला मरण व कबर यामधून पुन्हा बाहेर आणले व त्याला या सकाळी आम्हाला एक जिवंत यज्ञ असे अर्पण केले आहे. आम्ही नम्रतापूर्वक आमचे जीवन तुला नव्याने समर्पित करतो या विचाराने की तू आमच्याकडे किती लक्ष पुरवतो. आम्ही पापी असताना व अपराध आणि अधर्मात मेलेले असताना तू आपला एकुलता एक पुत्र पाठवलास जो पापमय देहात घडवला गेला यासाठी की त्याने आमच्या पापाचे प्रायश्चित व्हावे. की निर्दोष असा दोषी जनांसाठी दुःख भोगून त्याने आम्हाला एकत्र तुझ्याशी पुन्हा सहभागीतेत आणण्यासाठी समेट करावा. आणि हे परमेश्वरा जर आज सकाळी आमच्या मध्ये काही पाप असेल असे काहीतरी जे पवित्र आत्म्याला आमच्या प्रत्येक हृदयाला संदेश देण्यापासून अडखळण असे ठरेल आम्ही नम्रपणे विनंती करतो की हे प्रभू आमच्या अपराधांची क्षमा कर. प्रभू येशूच्या रक्ताने आम्हाला शुद्ध कर ज्याला आम्ही ओळखतो. आमच्या स्वतःमध्ये आम्ही काहीच नाही व आम्ही कबूल करतो की आम्ही काहीच नाही. परंतु तू खरा आहेस, तू पवित्र आहेस, तू नीतिमत्व आहेस, तू अगदी दयेचा सागर आहेस. व आज आम्ही तेथे नम्रपणे रांगत येतो, एक प्रायश्चित घेतलेले आत्मे म्हणून. जशी एक साक्ष आता नुकतीच पुढे गेलेली आहे जमैका पासून व प्युटोरिको पासून, व जेथे तू अशी महान कार्ये केली आहेत. हे परमेश्वरा, ते एक चिन्ह आहे की तो एक पवित्र येत आहे. तू भाऊ एवान्सला विषारी सर्पाच्या विष बाधेतून कशा प्रकारे मुक्त केलेस, कारण तो एक विश्वासी होता व तुझे शब्द नेहमीच सत्य असतात. आता हे प्रभू, आज आम्हाला मरणाच्या नांगीपासून सोडव, जेथे शत्रूने आमचा चावा घेतल्याने आम्हाला त्याची विष बाधा झाली आहे. तुझे औषधी रोग निवारक मलम आज सकाळी तू लाव. हे प्रभू, म्हणजे आमचे आत्मे संपूर्ण समाधान पावतील व सर्व अधर्मापासून शुद्ध करतील. शत्रूच्या सामर्थ्याने जे देह रोगाने जर्जर झाले आहेत ती शरीरे तू बरी कर. जे सर्व तुझ्या दैवी सानिध्यात आहेत त्यांचे रोग बरे होऊ देत. प्रभू, तुझ्या लिखित शब्दातून तू आमच्याशी बोल. काय बोलावे हे कळत नाही, परंतु तू त्याचा पुरवठा करशील. व प्रभू, आम्हाला तू सावध कर व आम्हाला तुझ्या आगमनासाठी सज्ज कर, कारण हे सर्व आम्ही येशूच्या नावात मागतो व त्याच्यासाठी तू कर. आमेन. मला नेहमीच थोडा उशीर होतो, कारण मी आता थांबलो आहे संडे स्कूलसाठी. मला वाटते ते बाहेर गेले असावेत. पण येथे एक गोष्ट आहे की मी जेव्हा घरी येतो तेव्हा मला वाटते की माझ्याकडे पुष्कळ वेळ आहे. तुम्ही जाणता आपल्याला फारच घाई आहे असो, म्हणून आपण केवळ परमेश्वरावरच विश्वास ठेवणार आहोत. जे फाजील धार्मिक होते अशा त्यांच्या पिढीतील लोकांना आपला प्रभू ही गंभीर सूचना देत होता. व तो म्हणाला, दरवाजा अरुंद आहे व रस्ता संकुचित आहे जो जीवनाकडे जातो, व ते फारच थोडे असतील त्यांना तो सापडेल. आता ते धार्मिक नव्हते म्हणून ही सूचना नव्हती, परंतु ते फारच धार्मिक होते, कारण त्यांचा भरोसा चर्चवर, पंथ किंवा तत्व प्रणालीवर होता, आणि काही प्रमाणात त्यांचा भरोसा परमेश्वरावर होता. व म्हणून त्यांची कल्पना होती की सर्व काही ठीक आहे. परंतु तो त्यांना सांगत होता की त्यामध्ये फारच थोड्या जणांचा प्रवेश होणार आहे. व आज सकाळी मला नवल वाटते की जर त्या पिढीची या सध्याच्या पिढी बरोबर तुलना करू शकेन की नाही. पहा, तो काळ म्हणजे यहुदी लोकांना दिलेल्या ईश्वरी संकेताची समाप्ती होती. येशू मागील गोष्टींचा संदर्भ देऊन निरनिराळ्या काळांचा निरनिराळा अंत याविषयी तो सांगत होता. तो त्यांना हेही सांगत होता की अगदी तीच गोष्ट जी पूर्वीच्या काळात केली गेली तेच त्यांच्या समोर या काळातही केले जात होते, व ते ओळखण्यास ते असफल झाले. व आम्ही काही गोष्टी पाहूया की ज्याबद्दल तो बोलत होता. उदाहरणार्थ, ते यहुदी लोक त्या मनुष्यामध्ये देव होता असे विश्वास ठेवू शकले नाही, आणि तेच सर्वात मोठे अडखळण होते की ज्यावर त्यांना मात करणे भाग होते. त्यांना वाटे की हा मानव असून स्वतःला देव कसा काय बनवतो, मानवी देहात देव कसा राहू शकतो हे त्यांना समजू शकले नाही. सर्व युगायुगातून सर्व समयांमध्ये परमेश्वर नेहमीच मनुष्याच्या आतमध्ये राहिला. मनुष्य हाच परमेश्वराचे माध्यम असतो.
व प्रत्येक युगामध्ये परमेश्वर आपल्या लोकांबरोबर मानवी ओठातून बोलत असतो. तो नेहमीच कोणीतरी किंवा काहीतरी निवडतो ज्याचा तो उपयोग करू शकतो. व ते लोक अब्राहमा संबंधी कसे अडखळण होते त्याचा संदर्भ येशूने दिला. तो त्यांना म्हणाला, तुम्ही जर स्वतःला अब्राहमाचे संतान समजता, जर अब्राहम तुमचा पिता आहे तर त्याने माझा दिवस पाहिला व तो पाहण्यात आनंद केला. अब्राहम तो संदेष्टा. व निःसंशयपणाने त्यांना येशू पटवून देत होता की तोच मसीहा आहे हे त्याने सिद्ध केले आहे व मसीहाचे चिन्ह त्याच्या मागे होते. हे त्याच प्रकारे प्रत्येक पिढ्यांमधून होत गेले व ते म्हणजे ख्रिस्ताचे चिन्ह. परंतु त्याने स्वतःला देव केले, स्वतःला ख्रिस्त म्हणवतो, ही गोष्ट त्यांना अडखळण ठरली. ते त्यांना कळू शकले नाही. आता जेव्हा अब्राहम ज्याला ते पिता म्हणत होते तो स्वतःच देवाला भेटला, तो सुद्धा मासमय देहातच होता. कारण त्याने वासराचे मांस खाल्ले, भाकर खाल्ली, दूध प्याला, लोणी खाल्ले व तेही अब्राहमाच्या समोर. व तरीही तो देव होता. अब्राहमाने त्याला ओळखले व त्याला एलोहिम म्हणजे सर्व सामर्थी यहोवा म्हटले. एक मनुष्य कपडे घालून त्यांच्या अंगावर धूळ होती व सावलीसाठी झाडाखाली बसला. त्याने मांस खाल्ले व दूध प्याला. तेव्हा ते थंड दुष्ट हृदयाचे स्वार्थी नीतिमान यहुदी लोक येशू हा देवाचा पुत्र आहे यावर विश्वास ठेवू शकले नाहीत व अब्राहमाला स्वतःचा पिता म्हटले. व तो त्यांना हे समजावून देत होता की त्यांचा पिता अब्राहम याला देव त्या दुसऱ्या देहात भेटला. तो जी कार्य करीत होता तीच कार्ये येशू या देहामध्ये करीत होता. अब्राहमाने त्यावर विश्वास ठेवला, परंतु ते विश्वास ठेवू शकले नाहीत. तुम्ही पहा, जेव्हा अब्राहम त्याच्या तंबूमध्ये बसला होता कारण त्याने तशी निवड केली होती व ती निवड या जगात जन्मणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपुढे आणली गेली आहे. बरे व वाईट यांचे झाड प्रत्येक व्यक्तीपुढे ठेवलेले आहे. व जेव्हा अब्राहम याचा पुतण्या लोट व गुराखी यांनी जमिनीवरून वाद घालण्यास सुरुवात केली, तेव्हा अब्राहम हा एक न्यायी मनुष्य असल्याने त्यांना म्हणाला, येथे आपल्यामध्ये वाद विवाद नसावा, तुम्ही केवळ तुमचा जाण्याचा मार्ग निवडा. तशी स्थिती प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनात येतेच व ही निवड आता ह्या सकाळी तुमच्या समोर आहे व माझ्या समोर आहे. लोटाला वाटले नाही की त्याची आत्मिक घसरगुंडी होणार आहे, परंतु त्याने सदोमाकडे लक्ष लावले जेथे तेथील गोष्टी सुखदायी होत्या. आपण ही अनेक वेळा सोप्या मार्गाकडे लक्ष लावत असतो. मी अमुक अमुक चर्चशी सामील होणार व तुम्ही पहा त्याच्या विरुद्ध कोणी काही म्हणणार नाही, कारण शहरातले सर्वात मोठे हे चर्च आहे. अगदी सोपा मार्ग. जेव्हा आपले चुकते तेव्हा आपण असे पुष्कळ वेळा करीतच असतो. लक्षात ठेवा की जर तुम्ही ख्रिस्ताला अनुसराल तर लोक तुमचा द्वेष करतील, कारण ख्रिस्त येशू मध्ये जे सर्व सुभक्तीचे जीवन जगतात त्यांना छळ सोसावाच लागेल. जर तुम्ही ख्रिस्ताकडे येता ते काही कोणा चर्च कडून, पंथाकडून किंवा तत्व प्रणाली कडून येत नसता. तुम्ही रक्ताद्वारेच याल व तोच एक प्रवेश मार्ग आहे. व तुम्ही कोणालाही तुमच्या बरोबर आणू शकत नाही. तुम्ही केवळ एकटेच याल, स्वतःच्याच पाप कबुलीने व स्वतःच्याच विश्वासाने तुम्ही आपल्या पालकांच्या पाठीवर बसून व तुमच्या आईच्या विश्वासावर स्वार होऊन येऊ शकत नाही. तुम्ही येता ते एक वैयक्तिक व्यक्ती म्हणून जेव्हा तुम्ही परमेश्वराकडे येता. पुष्कळ वेळा आपण अशा मूर्खासारख्या निवडी करीत असतो. लोटाने जेव्हा सर्व काही सोप्या गोष्टी पाहिल्या, त्याने पाहिले की तेथे पुष्कळ पैसा होता, पुष्कळ लोकप्रियता होती, कारण तेथे तो परका असा असणार एक हुशार मनुष्य, सुशिक्षित मानसशास्त्र जाणकार व आपला धर्म शाबूत ठेवून तरीही तो काही विशिष्ट गोष्टी करू शकत होता. त्याला वाटले, माझा परमेश्वरावर विश्वास आहे, तेव्हा मी सरळ सदोमात जाईन व मी काही अधिक पैसा कमवेन. मी एक महान व्यक्ती बनेन किंवा कदाचित एक अद्भुत प्रचारक. पहा, तुम्हाला एक निवड करायची आहे व सामान्यांना सुद्धा एक निवड करायची आहे. मी तिकडे या विशिष्ट चर्चला जाईन. हो, शहरातील सगळ्यांनाच ते चर्च मोठे वाटते. का? प्रत्यक्ष शहराचा महापौर याच चर्चचा सभासद आहे. आता जे चांगले आहे त्याचा तो सभासद होऊ शकतो, परंतु तरीही ते चर्च व त्यातील लोक यांचा निवाडा शास्त्र वचनानुसार करावाच लागेल. काही वेळा ते जातात कारण तो लोकप्रियतेचा मार्ग आहे. जे लोक उत्तम कपडे घालतात ते काही विशिष्ट ठिकाणी जातात व तिथेच जिथे आम्ही एक घातक चूक करतो. आता हे लक्षात घ्या, व अब्राहम केवळ एकच गोष्ट करू शकत होता व ती ही की दुसरी निवड स्वीकारणे. कधी कधी पहिल्या निवडीपेक्षा दुसरी निवड जास्त फायदेशीर ठरते जर ती निवड पत्करली तरच. पहा, फार वेळ लागला नाही जेव्हा लोटाने मोठे शहर पाहिले, पण त्याची पत्नी मिठाचा खांब होईल हे त्याला दिसले नाही. तरी ते शहर भस्मदात करणारा अग्नी त्याने पाहिला नाही. परंतु अब्राहमाने जो मार्ग स्वीकारला तो प्रभूसाठी तुच्छ मानलेल्या थोड्या लोकांबरोबरचा होता. तो वाळवंटात राहिला, तरी सारा सुद्धा सहज म्हणू शकली असती. आता लक्षात ठेवा, सारा त्या देशातील सर्वात सुंदर स्त्री होती. तिच्यासारखी गोरी देखणी स्त्री दुसरी कोणीच नव्हती. ज्या सर्वांनी तिला पाहिले ते तिच्या प्रेमात पडले. आता तशा प्रकारची निवड करणे साराला कितीतरी सोपे झाले असते, परंतु तिने अब्राहमा बरोबर राहण्याची निवड केली. अहो स्त्रियांनो, सैतानाला तुम्हाला आंधळे करू देऊ नका. लोकप्रिय होण्यासाठी मी याला मिळेन, मी त्याला मिळेन, तुम्ही ख्रिस्ता बरोबरच राहा, कारण घटका जवळ आली आहे. महान विनाश विध्वंस दाराशी उभा आहे. या देशाचा विनाश सदोम गमोरापेक्षा भयंकर असेल. सदोम व गमोरा त्या विनाशापुढे फिक्के पडतील. जो मार्ग परमेश्वराने त्याला दिला त्याची निवड अब्राहमाने केली व निकस जमीन त्याच्या वाट्यास आली. त्याची कधीच भरभराट झाली नाही, परंतु तरीही त्याला एकच गोष्ट माहीत होती की त्याने परमेश्वराची सेवा केली व त्याने परमेश्वरावर विश्वास ठेवला. तेव्हा एक दिवशी तेथे तीन माणसे आली. ते धुळीने भरलेले व दमलेले होते व अब्राहमाला त्यांची कीव आली. तो म्हणाला, या बसा या ओक वृक्षाखाली थोडा वेळ विश्राम करा. व तो त्यांच्याशी उभा राहून बोलत असता त्याला जाणीव झाली की ही माणसे कुणी साधी नाहीत. त्यांच्या बोलण्यावरूनच ते निराळे दिसले. अब्राहम गेला व त्याने वासरू कापले व ते साफ केले व साराकडून भाकऱ्या बनवून घेतल्या व त्यांना जेवण देण्याची तयारी केली. आता लक्षात घ्या, त्यांच्यापैकी दोन देवदूत होते. देवदूत मानवी शरीरात व त्यांच्यापैकी एक स्वतः प्रत्यक्ष परमेश्वरच होता. व जो एक परमेश्वर होता त्याची पाठ तंबूकडे वळलेली होती व सारा तंबूत राहत होती. स्त्रीने आपले स्थान त्याप्रमाणे राखलेले पाहणे मला आवडते. बाहेर न जाता आपल्या पतीला काय करावे हे सांगत न बसणे व प्रत्येक वेळेस कोणी ना कोणीतरी येतच राहतो. परंतु ती तंबूतच राहिली, खात्रीने ती भांडी घासणे किंवा दुसरे काही करत असावी. व हा जो परमेश्वर होता तो एक सारखा सदोमाकडे पाहत होता व तो काय करणार होता हे त्याने त्यांना सांगितले व दोन दूत तिकडे सुवार्ता सांगण्यासाठी खाली गेले, परंतु एक मागे राहिला, तोच तर परमेश्वर होता. व तो म्हणाला, जी रहस्य मला माहीत आहे ती मी अब्राहमापासून लपवून ठेवणार नाही, कारण तो सर्व जगाचा वारस होणार होता. ओ, ह्या सकाळी आम्हाला हक्क आहे मंडळीनो ही रहस्य जाणण्याचा की प्रभू कधी परत येणार ते, कारण शांती करणारे ते धन्य त्यांना परमेश्वराची लेकरे म्हटले जाईल. जे भुकेले व ताणेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते परमेश्वराला पाहतील. जे दीन ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन पावतील. तर मग जिवंत परमेश्वराच्या मंडळीला जर पृथ्वीचे वतन मिळवायचे असेल तर तिच्यापासून कोणतेच रहस्य लपवले जाणार नाही. हे सर्व मला पित्याने सांगितले ते मी तुम्हाला सांगितले आहे, असे येशू म्हणाला. आणि लोकांना त्याच्यावर विश्वास ठेवता येईना. जसे येशू त्यांना संदर्भ देत होता, जेव्हा जसे अब्राहमाच्या दिवसामध्ये तो म्हणाला, जसा अब्राहम दूताशी बोलत होता व त्याची पाठ तंबूकडे होती, तो अब्राहमाला म्हणाला, तो त्याला बाळासह भेटणार होता व सारा तंबू मध्ये हसली. व तो म्हणाला, सारा का हसली? तो काय दाखवत होता? सारा का हसली? संहार होण्याच्या काही तासांपूर्वीच जेव्हा ही गोष्ट घडली, केवळ संहार होण्यापूर्वी जेव्हा अग्नीचा वर्षाव स्वर्गातून होऊ लागला व त्याने शहर भस्मसात केले व ते चिन्ह घडवले गेले. व येशू म्हणाला, तुम्ही चूक करत आहात. ते ईश्वरी विषयी ज्ञान असलेल्या मोठ्या पंडितांना व अशा एका धार्मिक राष्ट्राला की जेथे वास्तविक लाखो लोक विश्वासी होते, तो म्हणाला, तुम्ही चूक करीत आहात. तुम्ही शास्त्र वचने जाणत नाही व परमेश्वराचे सामर्थ्यही नाही. ते अशा प्रकारच्या पिढीला जे उत्तम प्रशिक्षण पावलेले लोक होते, जे विद्वान होते व ज्यांनी चर्च उभारले होते, जेव्हा मूल जन्माला येत असते की ते चर्चची मालमत्ता होत असे. तुम्हाला इस्रायली बनणे भागच व्हायचे. तुमच्या जन्मानंतर आठव्या दिवशी सुंता होत असे व तुम्ही प्रथम पासूनच इस्रायली होत असा. याजकत्व लेवी वंशामधून आले, ज्यांना शेकडो वर्षापासूनच पवित्र शास्त्राचे प्रशिक्षण दिले जात होते. तरीही येशू म्हणाला, तुम्ही चूक करीत आहात. तुम्ही शास्त्र वचने जाणत नाही. वचने त्यांनी स्वतःच्या पुस्तकाद्वारे शिकून घेतली. त्यांचे ज्ञान शास्त्र वर्गातून होते व त्यांचे ज्ञान ईश्वरी विज्ञान शास्त्रातूनच होते. पण येशू म्हणाला, तुम्ही ते जाणत नाही की शास्त्र वचने ना परमेश्वराचे सामर्थ्य सुद्धा जाणत नाही. जर तुम्ही अब्राहमाला ओळखले असते तर तुम्ही मलाही ओळखले असते. जर तुम्ही अब्राहमाचे संतान असता तर तुम्ही मला ओळखले असते, कारण अब्राहमाने माझा दिवस पाहिला तेव्हा त्याने आनंद केला, कारण त्याने तो माझा दिवस येण्या अगोदरच पाहिला. जेव्हा मी त्याच्या समोर तेथे पाठमोरा उभा होतो, एका मासमय शरीरात उभा होतो व हे घडवून आणले, अब्राहमाने ते ओळखले की तो मीच आहे व त्याने मला एलोहिम म्हटले. परंतु येथे तुमच्या समोर मी तेच करीत आहे, तरीही तुम्ही मला बाल जबूब म्हणता. ओ, ते म्हणतात, आम्हाला आमचा बाप अब्राहम आहे. अब्राहमाला तुम्ही पिता म्हणता. तो म्हणाला, आम्ही चर्चचे आहोत. आम्ही एक धार्मिक राष्ट्र आहोत. आम्ही महान लोक आहोत. आम्ही परमेश्वराचे लोक आहोत. येशू म्हणाला, तुम्ही सैतानाचे आहात. तो तुमचा बाप आहे. परंतु मी या पिढीची या एकाशी तुलना करतो. आज वास्तविक कोट्यावधी लोक आहेत की ते स्वतःला ख्रिस्ती म्हणवतात व जितके हॉट एंड टॉटला मिस्री सरदारांविषयी जेवढे ज्ञान आहे त्यापेक्षा जास्त ज्ञान त्यांना परमेश्वराविषयी नाही. आज लाखो करोडो पुरुष व स्त्रिया, अगदी अक्षरशः लाखो जण ख्रिस्ती म्हणवत आहेत. ते ख्रिस्तावर आपला दावा सांगतात, परंतु त्यांना येशूच्या पुनरुत्थानाचे पहिले तत्व सुद्धा समजत नाही व त्यांनी कधीही परमेश्वराच्या चांगुलपणाची रुची घेतलेली नाही. त्यांना प्रभूच्या सामर्थ्याची जाणीव कधीच झालेली नाही. सत्याकडे त्यांचे डोळे बांधलेले आहेत. म्हणाला तुम्ही आंधळे आहात व आंधळ्यांचे वाटाडे आहात. जर आंधळा आंधळ्याचा वाटाडी होतो तर ते सर्वजण खड्ड्यात पडणार नाहीत का? तरीही त्यांना वाटले आम्ही ख्रिस्ती आहोत आणि आम्ही विश्वासी आहोत. आम्ही तेथे असलेल्या सर्वात मोठ्या चर्चची आहोत. तेथे असलेल्यांपैकी आमचे धर्मगुरू श्रेष्ठ प्रशिक्षित लोक आहेत. तरीही येशूनी त्यांना सांगितले की तुम्हाला शास्त्रवचने ठाऊक नाही. पहा, देवाने ते ज्ञानी व बुद्धिमानापासून लपून ठेवले व जे शिकू शकतील अशा बालकांना प्रकट केले. हा हा, परमेश्वराचे महान सामर्थ्य व अनंत कालीनता, तो किती चांगला आहे त्यांच्यासाठी जे त्याच्या बरोबर सद्वर्तन करण्याची इच्छा बाळगतात. त्यांच्यापासून तो कोणतीही चांगली गोष्ट मागे ठेवत नाही. व तो दिवस पाहावा की जेव्हा आपले राष्ट्र व आपले जग अगदी त्याच गोष्टीमुळे भ्रष्ट झाले आहे. त्यांना खऱ्या अर्थाने सरळ करण्याची येशूची इच्छा होती. ते म्हणाले, ओ अब्राहम आमचा पिता आहे व आम्ही सरळ गौरवातच जाणार. तुम्ही त्याची चिंता करू नका, कारण आम्ही परमेश्वरामध्ये विश्वास करतो. आम्ही हुशार प्राध्यापक आहोत व परमेश्वरामध्ये विश्वास करतो व आम्ही आमच्या लोकांना शिक्षण देतो. आणि येथे एका छोट्याशा गुढ चिन्हासह येऊन व ते परमेश्वराचे चिन्ह आहे असा सांगणारा तू कोण? तू दुसरा तिसरा कोणी नसून बाल जबूब आहेस. हे पहा, असे आहे त्यांच्या पाशी त्यांच्या रूढी होत्या आणि त्यांच्या संस्था. येशू त्यांना म्हणाला, तुम्ही सैतानाचे आहात. जरा याचा विचार करा व या पिढीची तुलना मी अशी करीन. आज आमच्याकडे लाखो लोक अनेक चर्च मध्ये सामील होत आहेत. हजारो हजारोच्या पट्टीने तशी माणसे आपल्याकडे आहेत आणि परमेश्वर स्वतः चर्च मध्ये राहण्यासाठी खाली उतरून पुन्हा येतो व त्या काळी ज्या गोष्टी त्याने केल्या त्या आजही करीत आहे व स्वतःला प्रकट करून दाखवत आहे की मी आज काल सर्व काल सारखाच आहे. लोक मात्र त्याकडे सतत त्यांची पाठ फिरवत आहे. काही जण लोकप्रिय होण्यासाठी, काही जण किंवा काही जण निवड करण्यापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी तसे करतात. हे लोकांवर जणू लादलेलेच आहे. तुम्हाला निवड करावीच लागेल. तुम्ही तटस्थ राहूच शकत नाही. तुम्हाला होय किंवा नाही हे उच्चारावेच लागेल. आत येताना जे तुम्ही होता ते दारातून बाहेर जाताना तुम्ही राहणार नाही. तुम्ही तसं करूच शकत नाही. निवड करणे हे तुम्हाला प्राप्तच आहे. आज सकाळी ही निवड तुम्ही ख्रिस्तासाठी करा. त्यांना वाटले की जे कोणी चर्चचे सभासद आहेत त्यांचे तारण होईल. येशू म्हणाला, दरवाजा अरुंद आहे व मार्ग संकुचित आहे, पण ज्यांना तो सापडेल असे फारच थोडे जण असतील. मंडळांनो, आज तुम्हाला ताकीद देणे आहे ती मला देऊ द्या. सावधान असा, आज ते वेळ घेईल. आपली स्वयंनिर्मित नीतिमत्वधारी स्वतःवरच अवलंबणारी पिढी आजची ढोंगी आहे ज्यात आपण राहत आहोत. व तासभर जेव्हा स्त्री व पुरुष चर्च मध्ये ओळीने उभे राहतात व परमेश्वराची स्तुती गीते गातात, चर्चच्या बाहेर येता क्षणीच ते धूम्रपान करतात, मद्य पितात, नाच गाण्यास जातात आणि जगासाठी जगतात, एकमेकांमध्ये घाणेरडे व पानसट विनोद करतात व तरीही आपल्याला ख्रिस्ती म्हणवतात. पुरुष व स्त्रिया ज्या अर्थी चर्चच्या व्यासपीठावरून उठतात किंवा चर्च मधून व पुनरुत्थानाच्या सामर्थ्याच्या स्थळातून निघतात व जेथे त्यांना तेच मसीहाचे चिन्ह त्यांच्यामध्ये कार्यरत दिसते. आणि एवढे असूनही ते जर ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती होत नाही याचा अर्थ हाच की काहीतरी कुठेतरी चूक आहे. जेव्हा वर्तमानपत्रे त्याविषयी जोरदार बातम्या देतात, एका किनारपट्टीपासून दुसऱ्या किनारपट्टीपर्यंत, पुढे व मागे, उत्तरेकडील बर्फाने गोठलेल्या जंगलापासून ते थेट दक्षिणेकडील विश्ववृत्तीय जंगलामध्ये परमेश्वर ते पाठवत असतो व लोक सतत त्याच्याकडे पाठ फिरवतात, तेव्हा आपण काय म्हणू शकू अथवा आपण काय करणार? आपण त्या वचनाकडे परत वळूया ज्यामध्ये तो म्हणाला, दरवाजा अरुंद आहे व रस्ता संकुचित आहे, परंतु ज्यांना तो सापडेल ते फारच थोडे असतील. तो म्हणाला, जसे नोहाच्या दिवसांमध्ये होते तसेच मनुष्याच्या पुत्राच्या दिवसात असेल. कान द्या, नोहाच्या काळात जगामध्ये आजच्या इतकीच लोकसंख्येची वाढ झालेली होती. त्यांचे विज्ञान आपल्यापेक्षाही पुढे गेलेले होते. त्यांनी स्फिंक्स व पिरामिड्स बांधले व इतर गोष्टी केल्या त्या आज आपण करू शकत नाही. ते लोक कमालीचे महान व हुशार होते. लक्षात ठेवा,
आज विज्ञान सांगत आहे की हा काळ मध्यरात्रीपूर्वीचा एक क्षण आहे. घडा जेव्हा मृत घटकेचे ठोके वाजवते त्यापूर्वीचा हा एक मिनिट आहे. आम्ही विचार करतो त्यापेक्षा उशीर झाला आहे. मी आशा करतो की खात्रीने पवित्र आत्मा ही गोष्ट प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या हृदयात खोलवर रुतवेल, जसे नोहाच्या दिवसात. त्या काळाच्या पिढीमधून नोहाच्या दिवसात किती जण वाचले? 8 जण. कित्येक लाखो लोकांमधून फक्त 8 जण. तो म्हणाला, मनुष्याच्या पुत्राच्या आगमनाच्या प्रसंगी सुद्धा तसेच होईल. जसे सदोमाच्या दिवसात होते तसेच मनुष्याच्या पुत्राच्या आगमनाच्या काळी असेल. ओ हजारो हजारोंच्या अशा लोकांमधून जेमतेम 3 जण वाचले. तर मग तुम्ही मला विचाराल, उपदेशका, तर मग प्रभू बरोबर जे हजारो जण येणार आहेत त्याचे काय? आता भावा, ते पुष्कळ पिढ्यांमधून घेतलेले आहेत, पण या पिढीतून निदान एक डझन भर तरी निघाले तर मला आश्चर्य वाटेल. अरुंद आहे दरवाजा व संकुचित आहे रस्ता, परंतु फारच थोड्या लोकांना तो सापडेल. हो, चर्चेस काय म्हणत आहेत ते मी जाणतो. तुम्ही तुमचे नाव चर्चच्या रजिस्टरवर घाला व तुम्ही सभासद बना, अशाने तुमचे सर्व काही ठीक होईल. अशा प्रकारचे शास्त्र वचन कोठेच नाही. जर ज्या सर्वांचे नाव रजिस्टरवर असल्याने जर स्वर्गात जागा मिळणार असेल तर म्हणावे लागेल की करोडोच्या करोडो पटीने आत येणारे लोक असतील. तर मग सर्व प्रकारचे आत्मे तेथे असणार व कशा प्रकारची स्वर्गाची स्थिती असेल कोण जाणे. याचा आत्ताच विचार करा. काही जण मला म्हणतील, भाऊ ब्रॅनम एक मिनिट थांबा, अमुक अमुक व्यक्तींना तर मी अन्य भाषेत बोलताना ऐकले आहे व त्यांची वर्णी लागणारच हे मी जाणतो. त्याचा अर्थ असा बिलकुल नाही की त्यांची वर्णी लागेलच. पहिले करिंथ 13 मध्ये पाऊल नाही का म्हणाला, मी जरी माणसांच्या व देवदूतांच्या भाषेत बोललो पण माझ्याकडे प्रीती नसेल तर मी काहीच नाही. पहा, मी तर अमुक अमुक सभेला गेलो होतो. हो, तेथे त्याने मोठी व महान कृत्य केली. त्याने आंधळ्याला दृष्टी दिलेली मी पाहिली आहे, तरी तो नाश पाहू शकेल. त्या दिवसात माझ्याकडे पुष्कळ येऊन म्हणतील, प्रभूजी, तुझ्या नावात मी संदेश व भविष्यवाणी दिल्या की नाही? तुझ्या नावात मी भूते काढले नाही का? तुझ्या नावात पुष्कळ महत्कृते केली नाही का? येशू म्हणेल, अहो अधर्म करणाऱ्यांनो, माझ्यापासून दूर जा, मी तर तुम्हाला ओळखत सुद्धा नाही. अरुंद आहे दरवाजा व मार्ग संकुचित आहे, तो सापडणारे फारच थोडके लोक असतील. तुम्हाला हादरवून सोडणारे असे काही अंदाज मी तुम्हाला देतो. अकॉर्डिंग टू मेडिकल सायन्स, वैद्यकीय विज्ञानानुसार व डॉक्टरांच्या आकडेवारीनुसार या शिकागो शहरामध्ये, या एका शिकागो शहरात 30 दिवसांमध्ये 30,000 गर्भपाताच्या केसेस आहेत ज्या शस्त्रक्रिया डॉक्टरांनी केल्या. गर्भपातासाठी किती लहान गोळ्या व इतर गोष्टी लोक घेतात. आकडेवारीवरून असे दिसते की युनायटेड स्टेट्स मध्ये बेकायदेशीर जन्मणाऱ्या मुलांची संख्या वैवाहिक स्थितीत जन्मणाऱ्या मुलांपेक्षा जास्त आहे. अनुवाद 14:2 मध्ये बायबल काय म्हणते ते तुम्हाला माहित आहे का? अनावरस मुलाला ती गोष्ट काढून टाकण्यास 400 वर्षे लागतील. त्यांच्या मुलांच्या 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 मुलांची मुले ही प्रभूच्या मंडळीत उभी राहू शकणार नाही. 400 वर्षे म्हणजे 10 पिढ्या, एका पिढीत 40 वर्षे. त्यांचा खापर 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 पणजोबा एक बेकायदेशीर मूल होता, तो योजनेच्या बाहेर आहे. आता काय हे कुठे बदलले ते मला दाखवा. आपण कोठवर आले आहोत? आता ही बेकायदेशीर मुले होण्याची कारणे म्हणजे व्यभिचार व पुरुषांचे कपडे घालून रस्त्यावर फिरणाऱ्या पापी स्त्रिया, जे परमेश्वराच्या दृष्टीने अमंगलपणा आहे. धूम्रपान करणारे, दारू पिणारे व स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेणारे, अशा वेश्यांना परमेश्वर प्रतिबंध करो. ते बरोबर आहे. नंतर वर स्वतःला ख्रिस्ती म्हणवतात. येशू म्हणाला, दरवाजा अरुंद आहे व मार्ग संकुचित, व परंतु तो ज्यांना सापडेल असे फारच थोडके लोक आहेत. यात नवलते काय? ते स्वतःला नम्र करणार नाही. ते तांजी प्रमाणे कडक आहेत.
पहा दाविदाला जेव्हा त्याने केलेल्या पापाबद्दल सांगण्यात आले तेव्हा त्याने ताबडतोब पश्चाताप केला व त्यामुळेच परमेश्वराने त्याच्यावर प्रेम केले. तुम्ही लोकांना त्याच्या पापाविषयी सांगा तर ते लागलीच म्हणतील मी तो दरवाजा पुन्हा कधीही काळा करणार नाही. का त्यांना जाण्यासाठी पुष्कळ जागा आहेत. ते अशा बेकायदेशीर अड्ड्यांमध्ये जाऊ शकतात तेथे हे सर्व चालवून घेतले जाते. परंतु आता अशी वेळ आलेली आहे की प्रचारकांनी परमेश्वराची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करून कोणत्याही तऱ्हेची तडजोड न करता परमेश्वराच्या वचनाची सुवार्ता सांगावी. लोकांनी स्वतःला नम्र करायला हवे. ख्रिस्ती लोकांमध्ये प्रामाणिक वृत्ती जरा सुद्धा राहिलेली नाही. त्यांना म्हणावेसे वाटते मी मेथडिस्ट आहे, मी बॅप्टिस्ट आहे व मी पेंटिकॉस्टल आहे. परंतु परमेश्वराप्रती त्यात काहीच अर्थ नाही. मी अन्य भाषा बोललो, मी चमत्कार केले आणि आम्ही सर्व जोर त्यावरच देत असतो. जेव्हा सर्वांमध्ये ही एकच गोष्ट आहे की ज्यामुळे ते आम्हाला आंधळे करू शकतील. नक्कीच पाऊस नीतिमान व अनितिमानावर सारखाच पडतो. पाऊस जसा पिकांवर वर्षाव करतो तसाच तो जंगली बीजांवर सुद्धा वर्षाव करतो. रॉय, तोच पाऊस, तोच पवित्र आत्मा सर्व लोकांवर उतरतो. त्यामुळे काहीच फरक पडत नाही. त्यांच्या स्वभावात फरक पडला पाहिजे. तो आतून बाहेर असा बदलला पाहिजे. केवळ बाहेरील प्रकटीकरण किंवा बाहेरील कृती नसावी, परंतु आतमध्ये जिवंत परमेश्वराचा आत्मा जो त्या व्यक्तीला एक नवीन उत्पत्ती बनवते, ज्यामुळे त्याचे हृदय परमेश्वरासमोर नम्र होते. किंवा तेथे तुम्ही म्हणाल प्रचारका तुम्हाला असे सांगायचे तर नाही ना की तुम्हाला शंका वाटते की या लाखो व करोडो जगातील लोकांमधून डझन भर तरी निघतील काय. मला तर शंकाच वाटते की रॅप्चर मध्ये एक डझन भर वर घेतले जातील काय. त्याबद्दल विचार करा. येशू पवित्र शास्त्रात जे काही म्हणाला तेच मी तुम्हाला सांगत आहे. त्याबद्दल विचार करा. त्याचे त्याच्याशी काय घेणे, कारण लोकांमध्ये अनिती बोकाळलेली आहे व बेकायदेशीर बालके जन्माला येत आहे. हीच गोष्ट त्यांना उरून टाकेल. पहा या गोष्टी पुढे मांडण्यासाठी आपण तासन तास घालवू शकू व तुम्ही पाहू शकता की आपण एका भ्रष्ट नाशासाठी सज्ज व कमालीच्या सडलेल्या अशा लोकांच्या पिढीमध्ये राहत आहोत. लोक चिन्हे पाहू शकत नाहीत. यात नवलते काय? ते सुवार्ता ऐकत नाहीत. यात नवलते काय? त्यांची मने कठीण झालेली आहेत, तरीही दिसायला मात्र धार्मिक व सोज्वळ. येशूने नाही का असे म्हटले की आत्मा स्पष्टपणे बोलत आहे की शेवटच्या दिवसांमध्ये ते हूड गर्वाने फुगलेले व परमेश्वरावर प्रेम करण्याऐवजी सुख विलासाची आवड धरणारे असतील. विश्वासघातकी, असंयमी, क्रूर व चांगल्याचा तिरस्कार करणारे, सुभक्तीचे बाह्य स्वरूप धारण करणारे. समजले? ओ, तुम्ही ओरडू शकता, नक्कीच. तुम्ही अन्य भाषेत बोलू शकता, अगदी खात्रीने. विश्वास खात्रीनेच भूते बाहेर काढील. परंतु हे ते नाही ज्याबद्दल आम्ही बोलत आहोत. तेव्हा तुम्ही मला म्हणाल, भाऊ ब्रॅनम, तर मग एक ख्रिस्ती असण्याची खूण कोणती? कोणाचे तारण होईल? भाऊ ब्रॅनम, तुमचे होईल का? ते मी परमेश्वरावर सोडून दिले आहे. मला माहित नाही. माझा विश्वास आहे की माझे तारण झाले आहे. माझे जीवन मी रोज शब्दाबरोबर तुलना करून पाहतो. जर शब्दामध्ये ते बसत नाही तर मग कुठेतरी चुकत आहे. मला मागे जाऊन ते सरळ करावेच लागेल. छान म्हणाल की भाऊ ब्रॅनम, जेव्हा लोक अन्य भाषेत बोलतात तेव्हा त्यांचे तारण झालेले आहे असा त्याचा अर्थ नाही का? नाही महाशय, कधीच नाही. मी चेटकीला व जादूटोणा करणारे सुद्धा अन्य भाषेत बोलताना ऐकले आहे. सर्व प्रकारचा मूर्खपणा. मी हे पाहिले आहे की लोक अन्य भाषा बोलतात व दुसऱ्या माणसाच्या पत्नी बरोबर राहतात. मी पाहिले आहे लोकांना अन्य भाषेत बोलताना, उड्या मारताना, जणू काही घराला आग लागली आहे असे ते किंचाळताना, एवढे असून सुद्धा ते बाहेर जाऊन काहीतरी गैरव्यवहार करतात, सौदे करतात, चोऱ्या करतात, खोटे बोलतात आणि इतर गोष्टी. तुम्ही ती अपेक्षा कशी करावी? नाही महाशय, ते मंडळीचे सभासद, मंडळीतील सेवक होता होईल तेवढे धार्मिक वृत्तीचे असतात. का तुम्हाला वाटते की हे लोक रविवारी पेट्रोल विकत घेतील? नाही, परंतु सोमवारी ते काहीतरी करतात जे गलिच्छ व अमंगळ व अगदी खालच्या थरातील असते. परमेश्वर हृदयाच्या आत राहतो, बाहेर नाही. ते जे काहीतरी ते हृदयापासून येत असते. अरुंद आहे दरवाजा व मार्ग संकुचित, परंतु तेथे थोडकेच असतील ज्यांना तो सापडेल. नोहाच्या दिवसात जसे होते त्या लाखो लोकांमधून फक्त आठच निघाले. जसे सदोमाच्या दिवसात होते लाखातून तीनच जण निघाले, तसेच मनुष्याच्या पुत्राच्या आगमनाच्या वेळी असेल. आणि तुम्ही तो भ्रष्टपणा पहा ज्यात आम्ही राहत आहोत. तुम्ही पहा प्रत्येक कल्पना कशी मनुष्य करतो. तो तिकडे बाहेर जातो आणि सैतान हुशार प्रचारकांना मंडळीच्या व्यासपठावर उभे करतो व लोकांना त्याबरोबर जाण्यास भाग पाडतो. एक जण मला त्या दिवशी म्हणाला, तुम्ही माझ्या चर्चच्या व्यासपीठावरून बोलू नये असे मला वाटते. तुम्ही माझ्या स्त्रियांना वेडे करून टाकाल. नाही, त्या अगोदरच तशा आहेत. मी त्यांना योग्य बुद्धीवर आणीन. मी त्यांना तसले कपडे व इतर गोष्टी घालण्याचे सोडून देण्याविषयी सांगेन. आणि अर्थातच हे कोणाला तरी करावेच लागेल. मी माझ्या पत्नीला म्हटले, मी स्वतः वेडा तर झालो नाही ना. मी माथे फिरो आहे का? परंतु मला झालंय तरी काय? आतमध्ये काहीतरी आहे ते मला स्वस्थ बसू देत नाही. मला हे सांगावेच लागेल. मग मी पर्वा करत नाही. कोण काय म्हणते याची? म्हणतात तुम्ही तुमची सेवा नाश करून घ्याल. ठीक, ज्या सेवेला सुवार्ता नाश करते ती सेवा नाश झालीच पाहिजे. परमेश्वरा जे सत्य आहे त्याला धरून राहण्याचे धाडस दे व त्याबद्दल सत्य तेच सांगू दे. कारण प्रश्न आहे पापाचा व लांछनाचा. अरुंद आहे दरवाजा येशू म्हणाला व मार्ग संकुचित आहे. व तुम्ही जे लाखो लोक असा विचार करता व तुम्ही जे मेथडिस्ट बॅप्टिस्ट प्रेस्बिटेरियन पेंटिकॉस्टल आज जाणाऱ्यांनो त्या दिवशी तुम्ही फजित व्हाल. येशू म्हणाला पुष्कळ येतील व राज्यात बसतील व म्हणतील येथे असण्याचा माझा अधिकार आहे. तो म्हणाला परंतु राज्याची मुले त्यांना बाहेर काढून टाकतील. तेथे रडणे व खणणे व दात खाणे असेल. ख्रिस्ती जन हो, आज सकाळी स्वतःला तपासून पाहणे अधिक चांगले राहील. तेथे लाखोंच्या दशपटीने व करोडो ख्रिस्ती म्हणवणारे व आयुष्यभर धर्माबद्दल कट्टर असणारे त्यांना दरवाजा सापडणार नाही असे येशू म्हणाला. मग आज किती जण जाणार, किती जण जाणार मला माहित नाही. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की परमेश्वरा आज जाणाऱ्यांपैकी मी एक असू दे. बस एवढेच, परमेश्वर न्यायाधीश आहे त्यापैकी मी एक असू दे. तुम्ही म्हणाल भाऊ ब्रॅनम मग ते ख्रिस्ती असताना तुम्ही कसे काय सांगू शकाल? मला माहित नाही, परंतु मला तुम्हाला हे सांगू द्या की शास्त्र वचन काय सांगते. तुम्ही त्यावर विश्वास ठेवा. जेव्हा पवित्र आत्मा पृथ्वीवर पाठवला गेला तेव्हा परमेश्वर पवित्र आत्म्याद्वारे बोलला. त्याने प्रथम दूत पाठवला, चौथे वचन, व तो म्हणाला शहरांमधून जा, लोकांमध्ये जा, जे लोक त्याच्या अमंगळपणासाठी उसासे टाकून रडत आहेत व स्वतःच्या चुका सुधारत आहेत त्यांच्या कपाळावर खून कर. अमंगळपणा म्हणजे काय? पुरुषांनी घालण्याचे कपडे एखाद्या स्त्रीने घालणे. यामुळे परमेश्वराला किळस येते. एखाद्या अमंगळ वस्तूच्या आसपास तुम्ही गेलात तर आपल्याला किती शिशारी येते. तुम्ही तेथे उभे राहू शकत नाही. पुरुषांनी घालण्याचे ते कपडे स्त्रीने घातले की अशा तऱ्हेचे किळस परमेश्वराला येत असते. तुम्ही चर्चच्या गानवृंदानामध्ये गाणी म्हणत असाल, रोज प्रार्थना करीत असाल व रोज मोठ्याने गजर करीत असाल किंवा प्रत्येक दिवशी परमेश्वरासाठी जगत असाल, तरीही तुम्ही परमेश्वराच्या समोर दोषी ठराल. असेच तंतोतंत शास्त्रात म्हटले गेले आहे, एक अमंगळपणा. आणि अशा गोष्टींना पुष्टी देणारे त्या गोष्टींचे भागीदार ठरतात. परमेश्वरा अशा विरुद्ध उभे ठाकावे अशी कृपा आम्हाला तू दे. जर तुम्हाला एकट्यालाच सामोरे जाण्याचे असेल तर तेथेच उभे राहा व तुमच्या हातात वचन घ्या. ते कधीच असफल होणार नाही. येथे लोकांचे अमंगळपण आहे. आता अशा दिवसात आपण आलो आहोत व पुन्हा मोहर मारण्याकरिता दूत पुढे गेला आहे. जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की कोण ते करू शकेल, एक मनुष्य मला जेफरसनविल मध्ये मिळवून द्या. अशी एक व्यक्ती मला द्या, या शहरात दाखवून द्या, जी या शहरात घडणाऱ्या अमंगळपणाबद्दल उसासे टाकते, आक्रोश करते व सतत काळजी वाहते व थकून जाते व प्रार्थना करते. तुम्ही आपला हात उंच करू शकाल आणि अशा एका व्यक्तीवर ठेवू शकाल काय? तर मग हा शास्त्र भाग घ्या. दरवाजा अरुंद आहे व मार्ग संकुचित आहे जो जीवनाकडे घेऊन जातो व थोडक्यांनाच तो सापडेल जे तेथे असतील. हेच फक्त लोक असे आहेत की ज्यांच्यावर मोहर लागायची होती. असंख्य चर्चला जाणारे लोक मी तुम्हाला दाखवू शकेन. चर्चच्या वाद्यवृंदात गाणारे पुष्कळ दाखवू शकेन. संडे स्कूल मध्ये शिकवणारे पुष्कळ मी दाखवू शकेन. महान संस्थाचे अनेक मुख्य पुढारी
मी दाखवू शकेन. पुष्कळ जन आरडाओरड करणारे, अन्य भाषा बोलणारे व सुवार्ता कार्यात भाग घेणारे अनेक लोक मी तुम्हाला दाखवू शकेन. परंतु जगाच्या पापाबद्दल ज्याच्या अंतकरणात दुःख आहे अशी एक व्यक्ती मला दाखवा, असा एक प्रचारक मला दाखवा की जो आज उभा राहून संप्रदायांचा धिक्कार करील, असा एक सेवक मला दाखवा की जो उभा राहील व अशा गोष्टी सांगेल की संप्रदायाचा धिक्कार करेल. त्याने असे न करणे हे चांगले, त्याला बाहेर काढून टाकण्यात येईल, ते त्याच्या भोजनाचे तिकीट आहे. यात नवल नाही. बिली ग्रॅहमने जॅक मूरला सांगितले, माझ्या सभा कशा चालतात ते पाहू नकोस. तो म्हणाला, तो बॅप्टिस्ट नाही, तो मेथडिस्ट नाही किंवा पेंटिकॉस्टल ही नाही, व त्यांच्यापैकी सर्वजण त्याच्या विरुद्ध आहेत. नक्कीच मी हे म्हणत नाही, परंतु मी हे म्हणतो त्याचे कारण हेच की मी सार्वजनिक सभेमध्ये मी हे सर्व बोलू शकत नाही. जे काही मी सांगतो ते फक्त माझ्या चर्चच्या लोकांनाच. माझा संघर्ष चालू आहे कारण मी एका कसोटीच्या घटकेतून जात आहे. ते म्हणतात, जर तुम्ही आलात तर काही हरकत नाही, परंतु त्या गोष्टींबद्दल तुम्ही काहीच बोलू नका, त्यामुळे तुम्ही केवळ आपला श्वास वाचवू शकाल. मी प्रचार करेन जे परमेश्वर मला प्रचार करण्यास सांगेल ते ठीक आहे. त्यांच्यापैकी 8 जण कुठेतरी असतील, त्यांच्यापैकी 1 जण कुठेतरी असेल, परंतु त्या दिवशी मी अपराधी होऊ इच्छित नाही की मी काहीतरी तत्व प्रणाली किंवा काही चर्चचा सिद्धांत किंवा संप्रदायांबरोबर तडजोड करून उपदेश केला. मी फक्त सत्याचाच प्रचार केला. ते म्हणाले, तुम्ही भाऊ ब्रॅनम का नाही, तुमची सेवा का नाही एवढी महान असून सुद्धा इतर प्रचारकांप्रमाणे जसे ते करतात तुमची सेवा अखंड यशस्वी का होत नाही. हो अगदी तसेच आहे, बरोबर तेच ते आहे. मी एखाद्या शहरात जातो तर असेंब्लीज ऑफ गॉड चे चर्च मला सहाय्य करतील असे तुम्हाला वाटते का? नाही. ज्यावर माझा विश्वास आहे त्यावर त्यांचा नाही. कदाचित एक वेळ मिळेल तर कधीतरी. मेथडिस्ट लोक सहकार्य करतील असे तुम्हाला वाटते का? प्रयत्न करा, शोधून पहा. एक आठवड्यासाठी माझे व्यवस्थापक होऊन बघा. तुम्ही आज जाल तर येशूच्या नावातच आज जाल, हेच खरे. अर्थातच ते त्या ठिकाणी गाठतील, नक्कीच तुम्हाला गाठतील कुठेतरी एका ठिकाणी. तुम्ही त्याच्याशी अशा कोणत्याही प्रकारे संबंध जोडूच शकणार नाही. व नंतर तुम्ही त्यांना सोडताना ते म्हणतील, तुम्हाला ठाऊक आहे का भाऊ ब्रॅनम यांची बुद्धी कुठेतरी थोडीशी सरकलेली वाटते. माझी बुद्धी सरकलेली असेल तर पवित्र शास्त्र त्याच्या शिकवणी पासून सरकलेले आहे. बायबल असे म्हणते. होय महाशय, सावधान रहा. येशू म्हणाला, तुम्ही मला बालजबूब का म्हणता? तुम्ही शलोमनावर विश्वास ठेवला, त्याचे आत्मे पारखण्याचे चिन्ह त्याच्या दिवसावर तुम्ही विश्वास ठेवला. दक्षिणेकडील राणी पृथ्वीच्या दूर देशातून आली ते दान पाहण्यासाठी व तिने प्रत्यक्ष पाहिल्यावर विश्वास ठेवला. व तुम्ही बसून त्याकडे रोज पाहता तरीही त्यावर विश्वास ठेवत नाही. येशूच्या स्वतःच्या भावांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. म्हणाले, तू सणासाठी वर जा. तो म्हणाला, परंतु मी आताच जात नाही. तो दुसऱ्या दिशेला गेला कारण त्याचे स्वतःचे भाऊ त्याच्यावर विश्वास ठेवित नव्हते. ते बरोबर आहे. अरुंद आहे दरवाजा व मार्ग संकुचित आहे, परंतु तो थोडक्यांनाच सापडेल. जेव्हा प्रत्यक्ष सामना करण्याचा प्रसंग आला त्यावेळी त्याचे शिष्य कुठे होते? एक स्त्री व एक पुरुष त्याच्या क्रूस खांबाजवळ उभे होते, योहान व मेरी. बाकीचे सर्व सोडून गेले होते. ही वेळ आहे कार्य घडण्याची, हाच समय आहे. याच वेळी परमेश्वर कार्य करीत आहे. हीच वेळ आहे की मसीह हा पृथ्वीवर आहे. हीच वेळ आहे की परमेश्वराचे सामर्थ्य त्याच्या लोकांना हलवून सोडत आहे. आणि अशा लोकांना ते म्हणतात, हे धर्मात्मे वेडपट खुळे आहेत किंवा असेच काहीतरी बोलत आहे. परंतु समय येथे आहे. न्यायाच्या दिवशी त्या तिथे निश्चितपणे फार मोठी निराशा होणार आहे. अरे रे, बेकायदेशीर दारू विकणारा जाणतो की न्यायाच्या दिवशी तो कुठे असणार आहे ते. तसेच मद्यवेडा जाणतो तो न्यायाच्या दिवशी कुठे असणार आहे. तसेच वेश्या सुद्धा जाणते की ती कुठे उभी असेल. त्याचप्रकारे जुगारी सुद्धा जाणतो की तो कुठे असणार आहे. तसेच दारुडा जाणतो की तो कुठे असणार आहे. त्याची निराशा होणार नाही. परंतु निराशा कुठे व कोणाची होणार आहे? ज्यांना असे वाटते की ते योग्य स्थितीत होते तेथेच असणार आहे निराशा. ते जेव्हा त्या स्थळी उभे राहिले व म्हणाले, निश्चितच आम्ही तुझ्या नावाने भूते काढली, आम्ही उपदेशक आहोत, आम्ही अमुक अमुक चर्चचे सभासद आहोत, आम्ही महान चमत्कार केले आहेत. हो आम्ही उपदेश दिला. मी तर चर्चचा कारभारी होतो का? मी तर बिशप होतो. मी हा होतो. अहो दुष्कर्म करणाऱ्यांनो माझ्यापासून दूर व्हा. मी तर तुम्हाला कधीच ओळखले नाही. पहा
ते असे आहे, तीच तर निराशा आहे. तो म्हणाला त्यांच्या मुलांची मुले येऊन परमेश्वराच्या राज्यात बसतील व म्हणतील येथे असण्याचा आमचा अधिकार आहे व त्यांना बाहेरील अंधारात टाकले जाईल. तेथे रडणे खणणे व दात खाणे असेल. अरुंद आहे दरवाजा व मार्ग संकुचित जो जीवनाकडे जातो. तिथे थोडकेच असतील ज्यांना तो सापडेल. तुम्ही माझ्या प्रिय लोकांनो आज सकाळी हे ऐका, हे मी कधीच बनवलेले नाही, हे सांगण्यासाठी मी जबाबदार आहे. बस हीच सर्व काय माझी जबाबदारी आहे. जर माझ्या आयुष्यात मी दुसरा संदेश कधीच दिला नाही तरी हे सत्य आहे की ते केवळ फारच थोडी माणसे तारण पावणार आहेत. हे नीट लक्षात ठेवा, केवळ फारच थोडी व त्यांच्यापैकी तुम्ही एक व्हा. भाऊ ब्रॅनम ते कोण आहेत मला माहित नाही, दुसऱ्या कोणालाच माहित नाही. भीत व कापत कापत आपण आपले तारण साधून घेतो, परंतु तुम्ही मात्र परमेश्वरा बरोबरच राहा इतकेच. जर तुमच्या हृदयाचे ठोके बायबल बरोबर जुळत नसतील तर हे जाणा की तिथे काहीतरी चुकतंय, तिथे काहीतरी चुकतंय. तुमच्या चर्चचे काय म्हणणे आहे यात काहीच तथ्य नाही, त्याद्वारे तुम्ही आज जाऊ शकत नाही. परमेश्वर काय म्हणाला त्याद्वारेच आज जावे लागेल. हेच ते पुस्तक आहे ज्याद्वारे तुमचा न्याय होईल, बायबल, त्यालाच धरून राहा. ओहो, तुम्ही म्हणता की आमचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा झाला आहे. हो, ते बरोबर आहे, ते बायबलच्या अनुसार आहे. परंतु ते जीवन जे बायबलच्या अनुसार जात नाही तर बाप्तिस्मा घेऊन काहीच अधिक लाभ होणार नाही. तुम्ही म्हणाल मला पवित्र आत्मा मिळाला आहे, फारच उत्तम, तेच तुम्हाला व्हायला पाहिजे होते. परंतु जीवन जर त्यामध्ये नसेल तर लक्षात ठेवा की गव्हाला वाढण्यासाठी लागणारी शक्ती निंदनाला सुद्धा मिळत असते, ज्यामुळे निंदन सुद्धा मोठा आवाज करते, निंदन सुद्धा वाढून उभे राहते व निव्वळ गव्हा इतकाच आनंद करते. अगदी बरोबर, त्याच जीवन शक्तीवर जगते. एक पापी मनुष्य सुद्धा परमेश्वराच्या सानिध्यात राहू शकतो, विजयाची आरोळी देतो व अगदी ख्रिस्ती व्यक्तीप्रमाणे जगतो. परंतु जर त्याच्या हृदयात काहीतरी निराळे नसेल तर त्याला अशुद्ध आत्मे काढण्याचे तेवढेच सामर्थ्य असू शकते. येशूने असे म्हटले, जसे इतर कोणीही प्रचारक करतात त्याप्रमाणे तोही उत्तम प्रकारे सुवार्ता प्रचार करू शकतो. अगदी हेच येशू म्हणाला. होय महाशय, बायबल हेच शिकवते. मी जरी मनुष्याच्या व देवदूतांच्या भाषेत बोलतो, माझे शरीर अर्पण म्हणून जाळण्यात देतो, माझी सर्व संपत्ती मी गरिबांना पोसण्यास देतो, डोंगर हलवण्या इतका विश्वास माझ्याकडे आहे, या सर्व गोष्टी मी करत असतो. त्याच्या नावात मी संदेश देतो, त्याच्या नावात मी भूते काढतो, तरीही तो म्हणाला मी काहीच नाही. म्हणजे तो हे सर्व काही करू शकेल तरीही काहीच नाही. मला काय म्हणायचे ते समजून घ्या. जी गोष्ट करायची आहे ती हीच की हृदयापासून एक ख्रिस्ती व्हा. आता अरुंद दरवाजातून प्रवेश करा, कारण रुंद आहे रस्ता जो नाशाकडे घेऊन जातो. आणि या पिढीतील लाखो अब्जो विश्वासी लोक त्याच रुंद रस्त्यावरून जातील, कारण अरुंद आहे दरवाजा व संकुचित आहे रस्ता, फक्त तुम्ही व ख्रिस्त केवळ. जो जीवनाकडे जातो आहे रस्ता तो संकुचित व तो सापडणारे केवळ फारच थोडके असतील. आता हे शब्द आपल्या प्रभूचे आहेत. ओहो, तो तेथे काय करत होता? उभा राहून त्यांचे विचार पारखत होता व तो म्हणाला हा तर बाल जबूब आहे, तो परमेश्वर कसा काय असू शकेल? तो केवळ एक मानव आहे. हे ज्ञान त्याच्याकडे कुठून आले असे त्याच्या स्वतःच्या शहरात त्यांनी म्हटले. जेव्हा तुम्ही या शहरात फेरफटका कराल ते ह्या प्रमाणे भासते. लोक हो, तुमचा अपमान करण्यासाठी मी हे म्हणत नाही, तुम्ही तर ख्रिस्ती आहात, तुमचे माझ्यावर प्रेम आहे. तुम्ही जर या शहरात फेरफटका मारून पहा, क्षणभर असे भासेल की सैतानाचे सामर्थ्य तुम्हाला चितपट करत आहे. ही जागा शापित आहे, हे शहर शापित आहे. बिली ग्रॅहमने लुईसविल मध्ये प्रवेश केला तेव्हा तो काय म्हणाला? तो म्हणाला हे स्थळ सैतानाच्या सामर्थ्याने सर्वाधिक भरलेले आहे, असे स्थळ त्याने आपल्या आयुष्यात कधीही पाहिले नव्हते. त्याने वर्तमानपत्रात प्रसिद्धी देऊन म्हटले, सैतानाकडून होणारा छळवाद तुम्हाला अगदी प्रखरपणे जाणवतो, अर्थातच मलाही तो जाणवेल का? हे माझे स्वतःचे घर आहे. येशू जेव्हा स्वगृही परतला तेव्हा तो म्हणाला त्यांच्या अविश्वासामुळे तो पुष्कळ महत्कृत्य करू शकला नाही. म्हणाला एक संदेशता एक प्रचारक सन्मानाशिवाय नसतो, परंतु तो आपल्या स्वतःच्या व आपल्या स्वतःच्या लोकात त्याला सन्मान नसतो. समजले? तुम्ही त्याबद्दल काहीच करू शकत नाही, शास्त्र वचन असे म्हणते. समजले? आता जेव्हा तुम्ही या शहरात फेरफटका मारता आणि काय घडते ते मला माहित नाही असे मला सांगू नका. मी लोकांप्रत जातो ते माझ्याशी हात मिळवतात, म्हणतात कसे काय भाऊ ब्रॅनम मी तुमच्यावर प्रेम करतो, हे साप खोटे असते. तुम्ही जाणता ते साप खोटे असते. जर परमेश्वर मला हृदयाची पारख देऊ शकतो तर तो मला हे सांगू शकत नाही का? निश्चितच अगदी आपल्या स्वतःच्या लोकातच जे शहराच्या सभोवती आहेत, जेव्हा ते तुम्हाला बघतात म्हणतात छान, तुम्हाला ठाऊक आहे मी पाहिले जेथे एक अमुक अमुक कुठे कुठे होते ते तेथे वर. आम्ही त्या गृहस्थाला जाणतो, ते तुम्हाला जाणवते. मला तुम्हाला सांगू द्या, तुम्हाला न आवडणारी एखादी व्यक्ती तुमच्या घरात येऊ द्या, काही क्षणभर ती बसल्यानंतर एक विचित्र जाणीव तुम्हाला होते. आता याला 14,000 गुणा म्हणजे मी काय म्हणतो ते तुम्हाला कळेल. मग तुम्ही एका अशा ठिकाणी जाता की जेथे तुमच्यावर सर्वजण प्रेम करतात. ती एक आनंददायक भावना केवळ ओ हो, आणि तुम्ही केवळ तेथे कायम कायमचे राहू शकता. पहा तेच ते आहे, पहा तो एक आत्मा आहे. आणि लोकांना ठाऊक नाही की ते काय आहे. त्यांना आश्चर्य वाटते की लोक इतके दूषित का आहेत. चांगल्या स्त्रियांना कोण करावस लावते, चांगल्या स्त्रियांना कोण करावस लावते ज्यामुळे अश्लील कपडे घालून त्या बाहेर वावरतात. आणि कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा 16 वर्षाच्या मुली अशा कोणत्या गोष्टीमुळे असे कपडे घालतात, जे कपडे घालून स्वतःच्या आई समोर सुद्धा जाऊ नये असे कपडे घालून त्या रस्त्यावर का फिरतात. त्याचे कारण हे की त्या मुलीस बरे वाईट कळत नाही असे नाही, परंतु चर्चच्या व्यासपीठावरून उपदेश करणारा या बाबतीत त्याचे कर्तव्य करण्यास चुकतो म्हणून असे घडते. अगदी हेच खरे आहे, खात्रीने हेच. स्त्रिया रस्त्यावर येतात, कामुक भावना जागृत करणारे कपडे घालतात वगैरे वगैरे, व पापी लोकांची नजर त्यांच्यावर पडते व तिला कळत नाही की खरोखर त्याच्या बरोबर संबंध ठेवण्याप्रमाणेच ती दोषी आहे. येशूने असे म्हटले. येशू म्हणाला, जो कोणी एका स्त्रीकडे कामुक दृष्टीने पाहतो तो त्या स्त्री बरोबर आपल्या अंतकरणात व्यभिचार करून चुकला आहे व त्याकरिता न्यायाच्या दिवशी त्याला जाब द्यावा लागेल. अरुंद आहे दरवाजा व मार्ग संकुचित आहे. मला माहित आहे तुम्ही मला कठीण हृदयाचा म्हणाल. मी कठीण नाही, मी तुमचा भाऊ आहे व तुमच्यावर प्रीती करतो. येणाऱ्या क्रोधापासून दूर पळा, क्रूसाकडे जा व त्याच्या आत्म्याने तुमचे हृदय भरेपर्यंत तेथे रडा. त्यामुळे तुम्ही जगाच्या सर्व गोष्टीपासून पाठ फिरवाल व त्याच्या करिता पेटलेल्या हृदयाने त्याच्या समोर देवभक्तीने चालाल. प्रीतीने एक कर्तव्य म्हणून नव्हे. ख्रिस्ती म्हणजे एक कर्तव्य नाही, ख्रिस्ताची सेवा करणे ही प्रीती आहे. जी ख्रिस्ताची सेवा करते ती तुम्हाला आवरून धरते, तुम्हाला करण्यास भाग पाडते. तुमच्या जीवनाचा प्रत्येक ठोका येशू बरोबर पडेपर्यंत, त्यावेळी जेव्हा तुम्ही पातके पाहता व या पृथ्वीवर तो रडला. नोहाच्या काळामध्ये जेव्हा लोकांची हृदय त्याने पाहिली तेव्हा परमेश्वराचे हृदय दुःखित झाले व येशू डोंगरावर बसला व म्हणाला, यरुश्लेम यरुश्लेम, कितीतरी वेळा माझी इच्छा होती की तुझ्यावर पाखर घालावी, पण आता तुझा समय आला आहे व तुझे घर वैराण झाले आहे. हीच गोष्ट परमेश्वराचा पुत्र येण्याच्या समयी असणार. खऱ्या विश्वासी जनांची हृदय भग्न झालेली आहे. तो पाहत आहे अगदी आताच तेथे या देशामधून संजीवनाची लाट उसळली पाहिजे. हे कसे होऊ शकेल एका नियम बाह्य लोकांच्या गटामधून? हे कसे घडू शकेल जेव्हा ते सुरुवातीपासूनच दोषी ठरवलेले आहे? परमेश्वराचे राज्य एका मनुष्यासारखे आहे, ज्याने समुद्रात जाळे टाकले. जेव्हा त्याने ते बाहेर काढले त्यामध्ये त्याला कासवे, साप, बेडूक व थोडे मासे सापडले. समुद्राच्या बाहेर कोरड्या जमिनीवर कोणाला फेकावे हे त्यानेच ठरवायचे नसते का? सुवार्ता अगदी हेच करते. आणि तसेच बिली ग्रॅहम, ऑरल रॉबर्ट्स व मी स्वतः सुवार्ता सांगणारे अन्य प्रचारक करतात. जाळे बाहेर टाकतात व आत ओढतात, ते तसेच आहे प्रभू. पण प्रत्येक वेळा आम्ही काय करीत असतो? आम्हाला असे आढळते की आम्ही पुन्हा परत येण्यापूर्वीच ते सर्व परत तेथेच डबक्यांमध्ये गेलेले असतात. हे काय आहे? मुळातच तो एक कासव होता, म्हणजे स्वर त्याच्या जाळ्यात अडकले जाण्याने त्याच्यात काहीच फरक पडला नाही. ते मुळातच कासव होते, ते मुळातच कासव होते, तो मुळातच साप होता. तो चर्च मध्ये येण्यापूर्वीच ढोंगी होता. आपले मद्यपान व जुगार, धूम्रपान व खोटे बोलणे व चोरी करणे सोडून देण्याची त्याला इच्छा सुद्धा नव्हती. तो नुसता चर्च मध्ये आला कारण त्याने नरकाची धास्ती घेतली होती. तुम्ही स्वतःला एक उमेदवार, अधिक लायक उमेदवार बनवित आहात त्या गोष्टीसाठी जेव्हा तुम्ही तसे करता. ते खरे आहे, अरुंद आहे दरवाजा व संकुचित आहे मार्ग व फारच थोडे असतील ज्यांना तो सापडेल. चला आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, माझी झडती घे प्रभू, माझा प्रश्न आत्ताच हाती घे. हो प्रभू, ओ अशा तऱ्हेने उपदेश केल्यानंतर मला तुझ्या समोर न्याय निवाडा होण्यासाठी मला येऊ देऊ नकोस.
ओ जर माझ्यामध्ये काही अशुद्ध वस्तू असेल तर कृपा करून ती काढून टाक प्रभू. आम्ही राहत आहोत त्या दिवसांमध्ये आम्ही पाहत आहोत की जेव्हा पुरुष व स्त्रिया इतक्या ताठर बनत आहेत त्यांना लाज वाटते. प्रभू तू एकदा म्हणालास की सियोनाच्या कन्यांमध्ये लज्जा अशी राहिलेलीच नाही. त्यांच्यामधील सभ्यता एवढी काढून टाकण्यात आली आहे की त्यांना कधीही लाज अशी वाटतच नाही. प्रभू जरा विचार कर आणि आता पलीकडील घड्याळाचे ठोके पडत आहेत. केवळ एक क्षण किंवा दोन क्षण व तो मोठा सर्वनाश येईल. म्हणून जो गलिच्छ आहे त्याला आणखी गलिच्छ होऊ दे. परमेश्वरा आज सकाळी आम्हाला सर्वांना जागे कर. आम्हाला हलव हे प्रभू. आम्ही चिन्हे घडताना पाहत आहोत ते जाणण्यासाठी आमचे नेत्र उघडे आहेत. प्रभू आम्ही लाखो लाखो लोक पाहत आहोत की ज्यांनी पाठ फिरवली व ते निघून गेलेले आहेत. मला आश्चर्य वाटते मी काय करू शकतो प्रभू, मी काय करू शकतो. ओ प्रभू असे काही आहे का प्रभू, जर अधिक प्रचार करणे, अधिक प्रार्थना, अधिक काहीतरी करणे याची गरज असेल तर हे प्रभू मला सहाय्य कर कि मी लोकांप्रत संदेश आणू शकेन. परंतु ते लोक त्याकडे सतत दुर्लक्ष करीत आहेत. मी काय करू शकतो. तू तुझे महान चिन्हे करतोस, तुझे अद्भुत चमत्कार करतोस, तरी सुद्धा लोक मात्र जसे आहेत तसेच पुढे कूच करत चालत राहतात. प्रभू तुझ्या शास्त्र वचनाची पूर्तता होणे जरुरी आहे म्हणून की काय ही अशी वेळ आहे का की कोणीही मनुष्य त्याला पित्याने आकर्षित केल्याशिवाय माझ्याकडे येऊ शकत नाही. आणि जे सर्व माझ्या पित्याने मला दिले आहेत ते माझ्याकडेच येतील. प्रभू देवा आज सकाळी मंजूर कर की हे लोक जागृत होतील व पृथ्वीवरील शेवटचे चिन्ह ते पाहतील. हे परमेश्वरा माझी प्रार्थना आहे की या लोकांना काहीतरी तू देशील. या थोड्याशा लोकांवर आज सकाळी तुझा आशीर्वाद पाठव. परमेश्वरा प्रभू भावी नवीन पासून तू आरंभ कर. त्याच्या शरीराला आरोग्य दे. आज सकाळी तो आजारी आहे प्रभू, त्याला पोटाचा विकार आहे. मी विनंती करतो तुझा बरे करणारा हात हे प्रभू त्याच्यावर ठेव, त्याच्या आत्म्याला चालना दे. हे परमेश्वरा या लोकांमध्ये तू जा. इथे जे पुरुष व स्त्रिया बसलेले आहेत की त्यांना कदाचित मी पुन्हा कधीच पाहणार नाही न्यायाच्या दिवसापर्यंत व नंतर त्या दिवशी मला जाब द्यावा लागेल. परंतु मी तुझे वचन वाचले आहे, अरुंद आहे दरवाजा व मार्ग संकुचित आहे व तो सापडणारे थोडकेच असतील. हे प्रभू त्या थोडक्यांमध्ये हे काही लोक असू दे, करशील ना हे प्रभू. ही कृपा येथे बसलेल्या प्रत्येकाला पुरव. मनुष्य केवळ जशी प्रार्थना करू शकतो तशीच मी करतो. प्रभू मला सहाय्य करण्यासाठी हे लोक माझ्यासाठी काहीही करतील. मी भुकेला असेल तर ते मला अन्न देतील, जर मला सुटाची गरज असेल तर ते विकत घेतील, काही जण एकत्र मिळून मला मोटार घेऊन देतील, निस्वार्थ प्रचार करावी म्हणून. अशा प्रकारचे काहीही ते करतील. हे पित्या त्यांच्या आत्म्याचा आज सकाळी तू शोध घे. कृपा कर व त्यांनाही आपल्या हृदयाची झडती तुझ्या समोर घेऊ दे. मला माहित नाही पण मला भरवसा आहे की प्रत्येक जण त्या निवडलेल्यांमध्ये आहे आणि प्रभू मला सुद्धा त्यातच ठेव. त्यामध्ये नसावे असे काही एक कारण माझ्यामध्ये असेल तर हे प्रभू मला ते प्रकट कर, म्हणजे मी ते आत्ताच्या आत्ता ठीक करेन. प्रभू मला खात्री हवी आहे की त्या सकाळी नदी जवळ काही विपरीत असणार नाही. मला त्या दिवसात जाणे आहे. तो दिवस कधी हे सुद्धा मला माहित नाही. तो दिवस कदाचित आजही असू शकेल. म्हणून आत्ता मला सहाय्य कर. या लोकांनी हे जाणावे म्हणून सहाय्य कर व आमच्या हृदयाला त्याचे काहीच वाटत नाही हे जेव्हा आम्ही पाहतो. ओ रेडिओवरील उत्तम संदेश ऐकण्यात आम्हाला आनंद वाटतो किंवा आम्हाला चर्चला जाण्यात आम्ही उत्तम संदेशाची प्रशंसा करतो. आम्ही येशूविषयी कुठेतरी बोलावे याचे आम्हाला वावडे नाही. परंतु प्रभू पातकांचे एवढे ओझे आमच्यावर आहे की ज्यामुळे आमच्या डोळ्यात अश्रू येतात, उसासे व रडणे व इतर गोष्टी, तो अमंगळपणा जो या शहरात घडतो त्याच्या विरुद्ध उभे राहणे. प्रभू परमेश्वराचा दूत अशा प्रकारच्या गोष्टी आमच्या मध्ये पाहू दे व आम्हावर खून करू दे. प्रभू ते मंजूर कर. म्हणून हे प्रभू येशू तू आत्ता ये व आमच्या हृदयाची तयारी कर व तू आमच्या मध्ये आहेस याची खरी चिन्हे आम्हाला दे, यासाठी की या पिढीच्या अंतापूर्वी हे शेवटचे चिन्ह आम्ही स्वीकारत आहोत हे आम्हाला कळावे. आम्ही अनवरोसपणा पाहत आहोत जेथे या राष्ट्रांमध्ये असे पुरुष राहत आहेत की ज्यांना दुसऱ्याच्या पत्नीपासून मुले होत आहेत व कोवळ्या वयाच्या मुली रस्त्यावर आहेत. दरवर्षी अशा शेकडो बालिकांना दरवर्षी शाळेतून काढले जात आहे कारण किशोर वयात त्या माता बनत आहेत.
आणि तिथे सन्मान राहिलेला नाही. स्त्रिया स्वतः धूम्रपान व मद्यपानाने जणू विषमय बनत आहेत. टीव्ही व इतर गोष्टी ज्यामुळे मुलांची मने भ्रष्ट होत आहेत. हे प्रभो, हे कुठवर चालणार? आणि तू तर पवित्र परमेश्वर आहेस. हे पित्या, आज मला विचित्र वाटत आहे. काहीतरी लवकरात लवकर करावेच लागेल.
प्रभु,
काय बोलू हेच मला कळत नाही. पण हे प्रभु, मी प्रार्थना करतो की काय करावे हे तू आमच्या अंतकरणात घाल. या सर्व गोष्टी मान्य कर प्रभु. आम्ही येशूच्या नावात मागतो. आमेन. समय अगदी जवळ आला आहे. प्रत्येक समंजस व्यक्तीला कळत आहे की काहीतरी गोष्ट घडणार आहे. या ठिकाणी असा एकही मनुष्य नाही ज्याचे चित्त ठिकाणावर नाही. तरीही ते जाणतात की हे जग अशा स्थितीत तग धरू शकत नाही. आम्ही अधिक तग धरू शकत नाही. मित्रांनो, तुमचा पालक व तुमचा मित्र या नात्याने अशी एकही गोष्ट नाही कि मी आज सकाळी तुम्हाला त्याकडे घेऊन जावे, परंतु मात्र केवळ येशूकडेच न्यावे. तिथे दुसरी एकही गोष्ट नाही जी मी जाणतो. रॅप्चर येण्याच्या काळा अगोदर जे काही घडणार आहे त्याची भविष्यवाणी केली गेली आहे. तिचा विचार करा. जे जे काही मी जाणतो त्या सर्वांची पूर्तता झालेली आहे. तुम्ही विचाराल स्वापदाच्या खुणेचे काय, ही खूण छळ होण्याच्या समयात होईल. त्यावेळी चर्च इथून गेलेले असेल. आपल्यावर ही खूण पाडली जाणार नाही, ते गेले आहे. पहा, ही खून करण्याची क्रिया सध्या चालू आहे. ही खून दाखवत आहे की छाप कोणता असेल. परमेश्वराकडे पळा, त्वरित त्याच्याकडे धाव ठोका. आज सकाळी क्षणभर आम्ही येथे बसलो असताना एक विचार आला व मला जाणवते जसे तुम्ही करता, मला तुमच्या भावना उमगतात. तुमच्यापैकी प्रत्येक जण विचार करण्याचा प्रयत्न करीत आहे. हे परमेश्वरा, माझी झडती घे. मला सुद्धा अगदी तसेच वाटत आहे. मला कल्पना आहे की अशा प्रकारचे संदेश मित्रांनो लोकांना आवडत नाही. तुम्ही त्यांचा निषेध करता, तुम्ही त्यांना खाली पाहायला लावता. परंतु कुणाला तरी हे करावेच लागेल. माझी इच्छा आहे की दुसऱ्या कोणीतरी हे करावे, पण हे करणे माझ्या वाट्याला आले व मला घासणारी स्त्री बनावे लागले तरीही चालेल. मला घासण्याचे काम करू द्या. जर मी दावीद म्हणाला परमेश्वराच्या घरातील दरवाजाजवळील धूत झटकण्याची चटई होणे हे मला पापी लोकांच्या तंबूत राहण्यापेक्षा चांगले वाटते, ते बरोबर आहे. परमेश्वराची जी इच्छा आहे तुम्ही काय करावे ते तसेच करा. लाज बाळगू नका. जर तिथे आणि लक्षात ठेवा, मी जाणतो की ती गोष्ट महान आहे. म्हणाल भाऊ ब्रॅनम, तुम्ही तर म्हणता की फक्त 8 जीव वाचले जातली. हो ना, किती जणांचे तारण होईल मला माहित नाही. मी सांगू शकत नाही, परंतु मी एवढेच म्हणू शकतो की अशा दिवसांमध्ये ते इतके थोडे जण असतील की विचार करा ज्या दिवसात तो होता त्या काळी किती जण वाचले. नोहाचा दिवस आठवा, लोटाचा दिवस आठवा आणि ते सर्व. तो म्हणाला मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या समयी तसेच होईल, कारण दरवाजा अरुंद आहे व मार्ग संकुचित आहे. तुम्ही पहा, तुम्ही आज जाता तुमच्या स्वतःद्वारे त्याच्या बरोबर, बस इतकेच. समजले? परंतु तो मार्ग सापडणारे फारच थोडे जण असतील. हे स्वार्थ सत्य आहे. यावर किती जणांचा विश्वास आहे? येशू ख्रिस्त पहा, थोडकेच असतील त्यांनाच तो सापडेल. अगदी फारच थोडे, त्या थोडक्यांपैकी तुम्ही एक व्हा. मी जाणतो हे फार कठीण आहे, ताण देणारे आहे व हे बोलणे सुद्धा माझ्यावर ताण आणते. तुमच्या विषयीचे मानवी प्रेम वाटत असल्याने, परंतु परमेश्वराची प्रीती मला ते सांगण्यास भाग पाडते. आता जो पवित्र आत्मा अब्राहमाच्या दिवसात कार्य करीत होता, तोच पवित्र आत्मा ख्रिस्ताच्या दिवसातही कार्य करीत होता. येथे तीच गोष्ट कार्य करण्याचे वचन देत आहे, तो येथे आहे. आता जर मी तुम्हाला सत्य सांगितले आहे तर त्या सत्याला परमेश्वर ही वचनबद्ध आहे. जर मी माझा शब्द पाळत नाही तर मी माझ्या शब्दावर विश्वास ठेवावा असा मनुष्य नाही. जर तुम्ही तुमचा शब्द पाळत नाही तर तुम्ही ज्याच्या शब्दावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती नव्हे. समजा मी तुम्हाला एखादे वचन दिले पण ते मला पाळता आले नाही, परंतु मी येऊन तुम्हाला सांगेन. जर मला तुमचे काही देणे आहे व मी तुमच्यापासून तोंड लपवतो तर मी ढोंगी आहे. जर मी येऊन तुम्हाला सांगतो की मला अमुक अमुक देणे आहे पण ते मला देता येत नाही, मी शक्य होईल तेवढ्या प्रयत्नांची पराकाष्ठा करीन, तर तुम्ही मला क्षमा कराल व सहाय्य कराल. समजले? आपण सर्व परमेश्वराचे काहीतरी देणे लागतो, आपण आपले जीवन त्याला देणे लागतो, त्याबाबत आपण प्रामाणिक होऊया. बाहेर जातात म्हणतात असे म्हणू नका की पहा मी आहे प्रेस्बिटेरियन, मी आहे पेंटिकॉस्टल, मी आहे मेथडिस्ट, मी आहे चर्च ऑफ गॉडचा, मी नासोरी मिशनचा आहे, मी पवित्र यात्रेकरी मिशनचा आहे. त्याप्रमाणे विचार करू नका, कारण त्यांच्या पैकी असे लाखो लोक नरकात असतील. तुम्ही एक ख्रिस्ती बना ख्रिस्तामध्ये. तुमच्यापैकी किती जण म्हणतील भाऊ ब्रॅनम आता माझी प्रार्थनेत आठवण करा, मी इच्छितो तुम्ही उभे राहावे, परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ. प्रभू तू त्यांचे हात पहा, घटका येते आहे. महान पवित्र आत्म्याने आज सकाळी या इमारतीमध्ये शांतता आणली आहे. तुझी उपस्थिती मला जाणवत आहे. तुझ्या शब्दाचा आदर करण्यासाठी तू येते आहेस याची मला जाणीव होत आहे. मी प्रभू आहे ज्याने रोपटे लावले आहे व मी दिवस व रात्र त्याला पाणी घालेन, यासाठी की कोणीही ते माझ्या हातून हिसकावू नये. तू आपला शब्द एका विशिष्ट हेतूपूर्वक पाठवला आहेस, त्याला करावे लागेल. प्रभू शास्त्र म्हणते की तू काल आज व सदा सर्व काल सारखाच आहे. ते विश्वास ठेवू शकले नाही. तुझ्या काळात तुझ्यामध्ये पवित्र आत्मा होता यावर ते लोक तुझ्यावर विश्वास ठेवू शकले नाही. व तू स्वतःला देव ठरवलेस एक मानव असताना, जो की तू परमेश्वराचा पुत्र जो कुमारकीच्या उदरी जन्म घेऊन पृथ्वीवर आला, यासाठी की आम्हाला आमच्या पापापासून मुक्त करावे. कारण त्यांनी तुझ्यात पवित्र आत्मा पाहिला म्हणून ते त्याला निराळे स्वरूप देऊ पाहत होते. व प्रभू तू त्यांना म्हणालास ही कार्य मी करीत नाही, तर मजमध्ये राहणारा माझा पिता हे करतो. तुम्ही अब्राहमाला त्याचा पिता म्हणता. अब्राहमाने माझा दिवस पाहिला. होय, नक्कीच त्याने पाहिला जेव्हा तो त्याच्या बाजूला उभा असताना. त्याने केलेली चिन्हे व कार्य करताना पाहिली. त्याने माझा दिवस पाहिला व आनंद केला. तो म्हणाला तुम्ही चुकत आहात, तुम्हाला शास्त्र व परमेश्वराचे सामर्थ्य ही ठाऊक नाही. एका कुमारिकेवर परमेश्वराने ते सामर्थ्य कशा प्रकारे छाया पाडले व तो मुलगा जन्माला आला एका कुमारिकेच्या द्वारे, व त्या मानवात स्वतः आपल्या सर्व सामर्थ्यासह तो देव राहिला. आणि त्या शरीरातून तेच रक्त घेऊन कशा प्रकारे ते अर्पण केले व लोकांना कसे शुद्ध केले, ज्या योगे तो त्यांच्यातच राहून अंत समयापर्यंत आपले कार्य सतत चालू ठेवतो. हे परमेश्वरा लोकांना ते पाहण्यासाठी जागे कर, हे मान्य कर. प्रभू ज्या प्रत्येकाने हात उंच केले त्या प्रत्येकाला तारण दे, त्यांचे हृदय शुद्ध कर. प्रभू माझे हात वर आहेत, प्रभू मला शुद्ध कर. हे चुका सुधारण्याचे घर आहे, जेथे आम्ही धुवून निघावे असे हे स्थळ आहे. आज सकाळी पवित्र आत्म्याने आम्हाला धुवावे व सर्व भ्रष्ट ते पासून आम्हाला शुद्ध करावे. प्रभू आम्ही प्रार्थना करतो की येथे असा एकही जण शिल्लक राहू नये की जो तुझ्या आत्म्याने भरला जाणार नाही. जेव्हा हे घडेल तेव्हा कदाचित बाहेर प्रकट झालेली एक भावना जरा सुद्धा नसेल, परंतु प्रभू आमच्या अगदी आत जा, वरचे कवच काढून टाक व आम्ही कोण आहोत ते दाखव, हे मान्य कर. व नंतर आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याने भर व अशा हृदयाने की जे सत्य व शुद्ध आहे. आणि या छळाच्या व कठीण कसोट्यांच्या समयात तू आमच्यासाठी मधुर व प्रिय असा हो. जेव्हा आम्ही वाटचाल करीत असताना त्या दिवसाची वाट पाहत आहोत. शहरातील पापांबद्दल आमच्या गालावरून अश्रू ओघळत आहेत. अशा वेळी पवित्र आत्मा खाली पाहो व म्हणो तो एक आहे ज्याच्यावर मी आपली खून करू शकतो, तो माझा आहे, ती माझी आहे. प्रभू हे मान्य कर. आज ते तुला आमच्या मध्ये सापडू दे. आम्ही हे येशूच्या नावात मागतो, आमेन.
When I come to the river at the ending of day and the last wind of sorrow has blown, there'll be somebody waiting that'll show me the way. I won't have to cross Jordan alone. I won't have to cross Jordan alone. Jesus died all my sins to atone. When the dark darkness I see. He'll be waiting for me. I won't have to cross Jordan alone.
त्याला आता जाणण्याची इच्छा आहे.
Take my hand,
मौल्यवान प्रभु, माझे हात हातात घे, मला मार्ग दाखव व मला उभे कर. प्रभु मला उभे राहू दे. प्रभु जे सर्व काही चुकीचे म्हटले गेले आहे, जे सर्व काही चुकीचे दिसते, त्या विरुद्ध मला येथे उभे कर. मी पर्वा करीत नाही कोण काय म्हणतो याची. जे सर्व करता आले ते मी सर्व केले, आता मला उभे राहू दे. माझा हात घे प्रभु व मला त्यामधून ओढून काढ, काहीतरी कर, पण मला उभा कर. प्रभु जेव्हा त्या गोष्टी येतात व या जगातील दौलत व या जगाचा सर्व भपका व वैभव, तर या गोष्टींपासून माझे डोळे आंधळे कर, आणि जो माझ्यासाठी मरण पावला तोच मला दिसू दे. मग मला असलेला प्रत्येक मित्र, माझे असलेले सर्व, याची किंमत द्यावी लागली तरी चालेल. त्या गोष्टींचे मला काही एक महत्व नाही व त्या सर्व मी तुझ्या वेदीवर समर्पित करतो. होय, बस तसेच मला एका निष्ठेने उभे राहू दे. एक दिवस ज्यावेळी श्वास माझ्या चेहऱ्याच्या उलट दिशेने वाहू लागेल, तेव्हा मला कळेल की माझे हृदय बंद पडून माझे दिवस संपले आहेत व माझी वेळ संपली आहे व माझे कार्ड सेवा फळ्यावरून काढून घेतलेले आहे व मला यार्दन नदी एकट्याने पार करण्याची इच्छा नाही. तो प्रभु तेथे असणार आहे. होय, निश्चितच जेव्हा मला अंधार दिसू लागेल तेव्हा प्रभु त्या ठिकाणी माझी वाट पाहत असेल. यार्दन नदी मला एकट्याने पार करावी लागणार नाही. जर प्रभूसाठी मी आता सज्ज असेल तर तोही माझ्यासाठी तेव्हा सज्ज राहील. जो माझ्यासाठी मरण पावला त्याच्यासाठीच मी जगेन, तेव्हा माझ्या जीवनाचा आनंद काय वर्णावा. अशाच प्रकारे मला उभे राहायचे आहे. मला वाटते ते आजारी लोक आहेत, त्याने कार्डे वाटली का? मी विसरलो, त्यांनी कार्डे वाटली का? कार्ड दिले गेले आहे का? कुणाकडे प्रार्थना कार्ड आहे का? नाही. ठीक आहे, तर मी पवित्र आत्म्याची वाट पाहतो. तुमचा फक्त विश्वास असेल, केवळ विश्वास ठेवा, संशय बाळगू नका. जर तुमच्या अडचणी मला प्रभू प्रकट करील, जे काही असेल ते मी जाणत नाही. तुम्ही जर आपले हात वर कराल, तुम्ही मला ओळखत नाही व मी तुम्हाला ओळखत नाही, तेव्हा जर परमेश्वर ते मला प्रकट करील तर तुम्ही विश्वास ठेवाल काय की पूर्वी सर्व नाश होण्यापूर्वी जो देवदूत संदेश घेऊन आला होता तोच देवदूत दुसऱ्या नाशापूर्वी संदेश घेऊन आला आहे? आहे तसा विश्वास? जर तुम्ही तुमचे हात वर कराल, ठीक ठीक आहे, परमेश्वर ते मान्य करो. तो माझ्या जवळ बसला आहे. तिथे दुसरे कोणीतरी माझ्या जवळ बसलेले आहे. ती श्रीमती स्पायडर आहे किंवा ही श्रीमती मर्फी, तिचे नाव काय? अगदी येथेच बसलेली, मी त्यांना ओळखतो. हा पुरुष कोण? मला माहित नाही, तो मला एक परका आहे, परंतु परमेश्वर त्याला ओळखतो. जर परमेश्वराने मला ते प्रकट केले तर किती जण जाणतात की ते हे आहे. आता तुम्ही माझ्याकडे बघू नका. हो, मी तर केंटकीचा एक गावढळ मनुष्य आहे. जोपर्यंत त्या संबंधित ते आहे, मला पुरेसे शिक्षण सुद्धा नाही, तसे बसे माझे नाव लिहिण्यापुरतेच. परंतु एक गोष्ट मी जाणतो व ती ही की मी प्रभूला ओळखतो, त्याचबद्दल मी काळजी करण्याचे जाणतो. आता माझ्या व्याकरणाकडे पाहू नका, लक्ष देऊ नका. तुम्हाला वाटेल की आजचा सकाळचा माझा संदेश मुद्द्याला सोडून होता व इतर गोष्टी, परंतु एकदा बायबलशी तो जुळून पहा व तुम्हाला कळेल की तुम्ही अगदी अचूक आपल्या लक्ष स्थानी शून्य अंशात केंद्रित झाले आहात. पहा, जर तुमची दुर्बीण जर आत नाही जेव्हा तुम्ही तिला तिथे लावता, तुमच्या स्वतःच्या विचारीशी ते जुळू नका, परंतु ती जे काय तो म्हणाला त्याच्याशी जुळवा. दरवाजा अरुंद आहे व मार्ग संकुचित आहे व तो सापडणारे तेथे थोडकेच असतील, कारण मार्ग पसरट आहे जो नाशाकडे घेऊन जातो व दरवाजा अरुंद आहे त्यातून पुष्कळ जण जातील. लाखोच्या पटीने लाखो लोक त्यातून जातील, परंतु 10 लाखातून एक कदाचित अशा मार्गाने येईल. हे असे आहे, पहा, प्रभूने तसे म्हटले आहे. आता त्याने ती संख्या कधीच दिली नाही, परंतु तो म्हणाला जसे नोहाच्या दिवसात 8 जीव होते, जसे सदोमाच्या दिवसात 3, सर्व लोकांमधून आगीतून फक्त 3 जण वाचले, तसेच ते असेल. जर कोणी खरा आत्मिक असेल, माझी इच्छा आहे या येथे त्या बसलेल्या मनुष्याकडे पहा, तो एक सारखा होईल तेवढ्या शक्यतेने माझ्याकडे बघत आहे. त्याने हात उंच केला, मी त्याला ओळखत नाही, त्याला कधीच पाहिलेला नाही व त्याच्याविषयी मला काहीच माहिती नाही. तो तिथे बसून केवळ माझ्याकडे पाहत आहे, परंतु पहा, तो संपर्क साधत आहे, प्रार्थना करीत आहे, ते खरे आहे. आता जर प्रभू मला सांगेल तो मनुष्य माझ्यापासून खूप दूर बसलेला आहे, आमची ही पहिलीच भेट आहे व तो तेथे बसलेला आहे. जर प्रभूने मला प्रकट केले की तो काय आहे, तो काय आहे, मी त्याला बरे करू शकत नाही, मी करू शकत नाही, कारण ते अगोदरच परमेश्वराने केले आहे. परंतु यासाठी की तुमचा विश्वास वाढावा, आता प्रत्येक जण पाहत आहे तो इथेच आहे, केवळ तोच आत्मा. स्मरण करा, येशूने हे अभिवचन दिले अंत समयापूर्वी, हे नेहमीच शेवटचे चिन्ह असते. त्या दिवशी मी वलिओ रस्त्यावर बसलो होतो व आम्ही काहीतरी बोलत होतो, मला जाणीव होत राहिली की बदल येत आहे, बदल येत आहे. जेव्हा त्याविषयी आम्ही बोललो कळले की हा बदल माझ्या सेवेत नव्हता, कारण तो अधिक असणार नव्हता, परंतु हा बदल माझ्यात होणार होता. मी नेहमीच एक अशक्त व्यक्ती होतो व लोक मला केवळ मार्गदर्शन करायचे व रस्ता दाखवायचे व मला ह्या बाजूने व त्या बाजूने पाठवायचे. फार दिवसांपूर्वी मला प्रभूने जे करण्यास सांगितले होते ते जर मी केले असते तर हा त्रास मला झाला नसता जो आज मला होत आहे. पुढील आठवड्यात मी बाहेर जात आहे प्रभूच्या सहवासात एकटा राहण्यासाठी. होय महाशय, मला स्वर्गातून वाणी ऐकणे जरुरी आहे. मला दुर्बल राहण्याची इच्छा नाही, मला माझ्या स्वतःच्या निश्चित मतांवर उभे राहायचे आहे. तो मनुष्य त्याच्याकडे पुन्हा परत येत आहे, एकदम मागे बसलेला आहे, कारण तो खरोखर विश्वास ठेवित आहे, तो खरोखरच विश्वास ठेवत आहे. मी प्रेक्षकांवर सर्व ठिकाणी दृष्टी टाकतो व ती सरळ त्या माणसावरच पडते. तो गरजवंत आहे, तो ओझाने दबलेला आहे, परंतु हा भार दुसऱ्या कोणासाठी तरी आहे. ते बरोबर आहे, तू दुसऱ्या कोणासाठी तरी प्रार्थना करीत आहेस. तुझ्या हृदयात दुसरा कोणीतरी आहे, ते बरोबर आहे ना, खरे ना? तो आहे एक मित्र. त्या तुझ्या मित्राला काय व्याधी आहे हे मी तुला सांगितले तर तू विश्वास धरशील ना की मी परमेश्वराचा सेवक आहे. हे दारूचे व्यसन आहे, हो हे खरे आहे. जर ते खरे आहे, तुझा हात वर कर बघू. तू विश्वास ठेवतोस का? त्या तिथे कोणीतरी त्यांचे हात वर केले आहेत. ती येथे मागे बसलेली एक स्त्री आहे, कोणीतरी. हो हो होय, तू मला ओळखत नाही. मी तुम्हा सर्वांना परता आहे, मी तुला ओळखत नाही, परंतु परमेश्वर तुला ओळखतो. तू तसा विश्वास ठेवतोस काय? जर परमेश्वराने तुझ्या हृदयात काय आहे हे मला सांगितले तर मी परमेश्वराचा सेवक आहे असा विश्वास धरशील का? हे लहान स्त्रिये, तुला चिंता वाटत आहे त्या तेथे असलेल्या लहान बालकाची. हो ते बरोबर आहे, व त्या बालकाच्या चेहऱ्यावर इसब आहे. डॉक्टर त्याबाबत काहीच करू शकत नाही. तू येथे परकी आहेस, तू व तुझा प्रियजन येथे बसलेला आहे. तू कोण व कुठून आली आहेस हे परमेश्वर मला सांगू शकेल असा विश्वास तू धरतेस का? विश्वास धरतेस का? परमेश्वराने तुझ्या बालकाला बरे केले तर तू ते स्वीकारशील काय? ठीक आहे, पण तू जिथून आलीस त्या समरसेट केंटकी मध्ये परत जा व असा विश्वास ठेव की तो बरा होईल. तू जर तसा विश्वास ठेवू शकशील तर इसा बालकाला सोडून जाईल. जेव्हा हा शब्द मी उच्चारताच कोणीतरी सभागृहात त्या तिथे मागे समरसेट केंटकीची व्यक्ती उभी राहून प्रार्थना करीत आहे. त्या व्यक्तीला हृदयाचा विकार आहे. परमेश्वर बरा करू शकेल असा विश्वास तुम्ही धरता का? जर तुम्ही पूर्ण मनाने विश्वास ठेवाल व विश्वास ठेवाल की परमेश्वर रोग बरा करील व स्वास्थ्य देईल. येथे येथे आहे, मला वाटते कोणाचा तरी हात येथे वर येत आहे. अगदी येथे एका स्त्रीचा. होय, मी पाहिला तुझा हात. मी तुला अपरिचित आहे ना बाई, मी तुला ओळखत नाही, आपली कधीच भेट झालेली नाही. मी प्रभूचा सेवक आहे असा विश्वास तू धरतेस का? तू धरतेस? तुझ्या हृदयावर कसले तरी दडपण आहे किंवा काहीतरी. परमेश्वराने जर ते मला प्रकट केले तर तू मानशील का की ख्रिस्तामध्ये जो आत्मा होता तो आत्मा हा आहे? तुझा पती तुझ्या जवळच बसलेला आहे, तो सुद्धा विश्वास ठेवतो का? तू पण तोच विश्वास धरतेस का? हे ओझे आहे तुझ्या लहान मुलीबद्दल, ती जवळच तिथे बसलेली आहे, खरे ना? तिला कर्करोग आहे, परंतु परमेश्वर तो बरा करेल असा विश्वास तू धरतेस का? जर तू धरशील तर तुझा हात वर कर. ठीक, तर मग तुझा हात त्या मुलीवर ठेव. प्रभू येशू, तुझ्या आत्म्याच्या समक्षतेत या मुलीला जीवे मारू पाहणाऱ्या सैतानाला मी धमकावतो. विश्वासाने मी प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त त्या दुष्ट खुन्याच्या व त्या बालिकेच्या मध्ये ठेवतो. तिला जगू दे, आमेन. परमेश्वरावर विश्वास ठेव, शंका आणू नकोस. विश्वास धरशील तर सर्व काही गोष्टी शक्य आहेत. तू विश्वास धरशील तर सर्व काही गोष्टी शक्य आहेत. अगदी बरोबर. कोणीतरी दुसरे तेथे मागे त्यांनी त्यांचे हात वर केले. कुठेतरी तू एक स्त्री त्या शेवटच्या टोकाला असलेली. मी परमेश्वराचा सेवक आहे असा विश्वास तू धरतेस का? मी तुला ओळखत नाही, तू मला ओळखत नाही. तुला काय त्रास आहे ते परमेश्वर मला प्रकट करू शकेल असा विश्वास तू धरतेस का? तू येशूला तुझा रोग बरे करणारा किंवा पुरवठा करणारा जे काही असेल ते, जे काही आहे ते स्वीकारतेस का? तर तू विश्वास धरतेस का? ठीक, तर तुला जो मानसिक तणाव होता तोच तुला होता. हे खरे असेल तर तुझ्या पायावर तू उभी रा. जर ते खरे असेल तर म्हणजे लोक सुद्धा समजू शकतील की ते सत्य आहे. ठीक, ते तुला आताच सोडून जाईल. आपल्या घरी जा, बरी हो. परमेश्वर तुला आशीर्वाद देऊ. तू सुद्धा केंटकीची आहे, ते खरे आहे. तुझ्या बाजूला बसलेली आहे ती सुद्धा केंटकीची आहे. होय, ती सुद्धा आहे. मी तुला ओळखत नाही. मी ओळखतो का? काहीतरी त्रास तुझ्यामध्ये तुला आहे ते मी सांगू शकतो. जर मी सांगू शकलो की काय त्रास आहे तर तू येशूला रोग निवारक असा स्वीकार करशील काय? ते तुझ्या कमरेमध्ये काहीतरी आहे. जर ते खरे असेल तर तुझा हात वर कर, अगदी वर उंच कर, म्हणजे लोक पाहू शकतील. ठीक, आता तू घरी जा. ते दुखणे तुला आता सोडून जाईल. तुझ्या विश्वासाने तू बरी झालीस. विश्वास ठेवण्याकरिता मी तुला आव्हान देतो. मी विश्वासा आव्हान देतो की विश्वास ठेव. येथे एक स्त्री बसलेली, येथे तिचा हात रुमाल तिच्या चेहऱ्यावर धरून प्रार्थना करीत आहे. मी तुला ओळखत नाही, परंतु परमेश्वर तुला ओळखतो. तू जेलियट इलियानसची आहेस व तुला एक गाठ आहे. हे अगदी बरोबर आहे. तुला कदाचित नवल वाटेल, हो तीच आहे, तिलाच रोझेलाने आणले. हे बरोबर आहे. मामा, तिनेच मला त्याबद्दल सांगितले. तिला माहीत नव्हते की मी त्या स्त्रीला ओळखत नव्हतो. ते बरोबर आहे. केवळ त्या बाईच्या महान विश्वासामुळे हे घडले. मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की मी ओळखत नव्हतो, हे तुला माहीत आहे. या रांगेच्या शेवटी बसलेल्या बाळासाठी जो आजारी आहे तू प्रार्थना करीत आहे. ही बात तुझी आहे, बरोबर आहे ना? आमेन. तू जाणतेस हे मला माहित नाही. तो तिथे आहे, तो पवित्र आत्मा आहे. आहे तुझा विश्वास? स्वीकारतेस का तू हे? हे जर खरे असेल तर मी म्हणालो तेही खरे आहे. दरवाजा अरुंद आहे व मार्ग संकुचित आहे. परमेश्वराचा पुत्र येशू ख्रिस्त आता येथे आहे. जिवंत देवाचा आत्मा येथे आहे. आहे का तुझा विश्वास? तर मग हे जाणून घ्या की रोग बरे करणारा मी कोणीच नाही. मी रोग बरे करणारा नाही, परंतु देवाच्या आत्म्याने त्याला मी प्रकट करावे म्हणून माझी निवड केली आहे. मला शिक्षण नाही, मला कसलेच ज्ञान नाही, पण जे काही आहे ते आत्मा करतो. तुम्ही पहा, व प्रभूची इच्छा आहे की मी सांगतो ते सत्य आहे. हे तुम्ही जाणावे. हे सत्य आहे की येशू ख्रिस्त तुम्हापैकी प्रत्येकाला बरे करू शकतो, अगदी आत्ताच्या आत्ता, जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला तर. आता केवळ जसे जर ते किंगस्टन मध्ये कार्य घडले, जे मिशनरी किंवा जे कोणी असतील ते जे तिकडे मागे बसलेले आहेत त्यांनी ते पाहिले जे किंगस्टन मध्ये घडले. हजारो हजारो बरे केले गेले. तर मग ते येथे या अमेरिकेत का घडत नाही? जेथे अशा प्रकारे आमच्याकडे आता होत आहे, आम्ही ते का विश्वास ठेवत नाही? कारण आम्ही त्या लहानच्या ओढ्यावरील तरंग पार करून पलीकडे जाऊ शकत नाही. तुम्ही विश्वास तसा ठेवता, तुमचे हात वर करा. आता तेच हात तुमच्या बाजूला असलेल्या कोणावर तरी ठेवा. मी जेथे आहे तेथूनच मला प्रार्थना करू द्या व मनात शंकेला जराही स्थान देऊ नका. यानेच त्याचा शेवट होईल. ओ माझ्या भावा नेविल, माझी किती इच्छा आहे, मी किती प्रार्थना केली आहे, मी किती. तुम्हाला वाटेल मी भ्रमिष्ट झालो आहे. नाही, मी तसा नाही. मी कोठे आहे हे मी जाणतो. जर केवळ ही लहानशी गोष्ट मी तुम्हावर देऊ शकलो तर. तुम्हाला जाणीव आहे का? देवाचा पुत्र येशू ख्रिस्त आज सकाळी लोकांच्या मध्ये आहे. अगदी आत्ताच, अगदी आत्ताच उपस्थित आहे व स्वतःला प्रकट करीत आहे. ठीक, तुम्ही म्हणाल भाऊ ब्रॅनम तुम्ही तसे म्हणालात. मी हे कसे म्हटले? मी तर तुम्हाला ओळखत नाही. ती पहा, दुसरी एक महिला क्षयरोगानी पछाडलेली आहे. बहिणी तू बरी झाली आहेस, परमेश्वर तुला आशीर्वाद देऊ. मला क्षमा करा, तू तर एका क्षयरोगी स्त्रीसाठी प्रार्थना करीत होतीस. पती भुऱ्या केसांची बाई आहे. होय, ठीक तर विश्वास ठेव. ठीक आहे, तो येथे आहे की त्याची समक्षता येथे आहे. आता येथे तो असे म्हणाला, विश्वास ठेवणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असतील, ते आपला हात रोग्यांवर ठेवतील तर ते बरे होतील. प्रभू कसे खोटे बोलू शकेल? ते आता त्याच्यावर नाही, माझ्यावर नाही, आता हे तुमच्यावर अवलंबून आहे. आता तुम्ही विश्वास ठेवा. मी आता नुकत्याच मागे बसलेल्या एका छोट्या स्त्रीकडे पाहत आहे. तिच्याकडे भरपूर विश्वास आहे. ती व तिचा पती अलीकडेच नव्याने प्रभूकडे आले आहेत व ती आता सभेमध्ये बसलेली आहे. तिच्या अंतर्गळावर डॉक्टर शस्त्रक्रिया करणार होते. त्यापूर्वीच तिचे बाळ जन्माला येणार होते व डॉक्टर शस्त्रक्रिया नंतर करणार होते. परंतु आता तिला बाळ झालेले आहे व तिचा अंतर्गळ आता त्यांना सापडू शकला नाही. पूर्णपणे तो गेला आहे. समजले का? ती निवळ त्या तेथे मागे बसलेली आहे. व यापूर्वी अशा प्रकारे ती कधीच मंचावर आलेली नाही. तिने निव्वळ तिकडे बसून त्यावर विश्वास ठेवला. ते बरोबर आहे ना श्रीमती ग्रीन? तसा माझा विश्वास आहे. ठीक तर पहा तिचा हात. डॉक्टरांना अंतर्गळ आढळू सुद्धा शकला नाही. तो पूर्णपणे नाहीसा झाला आहे. का? तिने त्यावर विश्वास ठेवला. केवळ बाहेर पडली व म्हणाली ते खरे आहे. आता तेच तुम्ही सुद्धा करा व प्रत्येक व्यथा तुम्हाला सोडून गेल्याच पाहिजे. परमेश्वर जो करू शकतो, जो मानवी देहात काहीतरी पाठवू शकतो, त्या सर्पदंशाचे भूत जे त्या माणसाच्या पायात होते त्याला विषबाधेने मारण्यासाठी त्याला जागच्या जागी मारून ते थांबवू शकते. तर मग कितीतरी जास्त प्रमाणात तो तुमच्या शरीरातील आजार मारू शकतो, कारण तो मनुष्य दुःखात होता व त्याला मदतीची गरज होती. तुम्हाला सुद्धा सहाय्य हवे असते. जर तुम्हाला ते मिळाले नाही तर तुम्ही मराल. आता आपले हात एकमेकांवर ठेवा. तुम्ही स्वतःसाठी प्रार्थना नका करू. तुम्ही तुमच्या शेजाऱ्याच्या व्यक्तीसाठी प्रार्थना करा. हेच ख्रिस्तीपणाचे लक्षण आहे. हे शिकून घ्या. हे शिका, जे काही दुसऱ्यासाठी तुम्ही करता ते ख्रिस्तासाठी करता. जेव्हा तुम्ही एखाद्याचे काही चांगले करता तर ते ख्रिस्तासाठी चांगले करणे असते. जर दुसऱ्या कोणाला अयोग्य वागणूक द्याल तर ती ख्रिस्ताला अयोग्य वागणूक देणे असे आहे. ओहो, जर मी केवळ हे घेऊ शकेन पलीकडे जाण्यासाठी, जर ही गोष्ट केवळ मी लोकांना दाखवू शकेन, ज्याकडे मी पाहत आहे व मला काय जाणीव होत आहे व जे काही मी जाणतो की काय घडत आहे ते पहा. अशा प्रकारे ख्रिस्त ढकलत आहे या सकाळच्या त्या संदेशानंतर अगदी थेट लोकांच्या हृदयात खोलवर जाण्याकरिता आणि काहीतरी तिथे उत्पन्न करण्याकरिता. एक उत्साह नव्हे, एक भावना नव्हे, त्या गोष्टी त्या बरोबर येतात, परंतु एक न मरणारा विश्वास तिथे उत्पन्न करण्याकरिता, जो असे कधीच म्हणणार नाही की एक इंच जागा शत्रूला द्या. आता तो माझी प्रार्थना ऐकेल तो तुमची सुद्धा ऐकेल. आता तुम्ही एकमेकांकरिता प्रार्थना करा. ज्यावेळेस मी तुमच्यासाठी प्रार्थना करीत असताना, हे प्रभो, या महान निर्णायक क्षणांमध्ये आम्ही जाणतो की कित्येकांसाठी हा क्षण जीवन व मृत्यू यामधील फरकांप्रमाणे आहे. तुझ्या सानिध्यात हे प्रभू परमेश्वरा मी थरथर कापत आहे, कारण मी जाणतो की मला माझ्या संपूर्ण हृदयानिशी प्रार्थना करणे जरुरी आहे. मी जाणतो की पुढील 5 मिनिटात येथे जर एक सुद्धा आजारी व्यक्ती आमच्या मध्ये राहणार नाही, तरी येथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीला जाणीव होईल की तू येथे आहेस. हे प्रभू, पहा ते ह्या सकाळी येथे उभे आहेत. त्या लोकांनी हात वर करावे ज्यांना ठाऊक आहे की मी त्यांना ओळखत नाही व ज्यांच्या बद्दल काही एक जाणत नाही, परंतु तुझा आत्मा त्यांना ओळखतो. त्यांच्या हृदयातील गुपिते तू जाणतोस व त्याही पेक्षा त्यांच्या व्यथा व दुःखे तू जाणतोस. तेव्हा हे प्रभो, असे आजच होऊ दे, अगदी आताच घडू दे, तुझ्या आत्म्याने त्यांच्या आजारी शरीरांना स्पर्श करावा. ते एकमेकांसाठी प्रार्थना करीत आहेत. हे प्रभो, तू हे मान्य कर. प्रिय परमेश्वरा, मी प्रार्थना करतो की पवित्र आत्म्याचा अनुभव त्यांना इतक्या खऱ्याने व्हावा की यापुढे त्यांनी त्याच्यावर पुन्हा कधीच अविश्वास न धरावा. तेथे एक दुसरा आजार आहे प्रभू, तो एक शारीरिक रोगांपेक्षाही फारच भयंकर आजार आहे. तो आहे एक आत्मिक आजार. प्रत्येक हृदय उघडले जाओ. प्रभू, तू तिथे अब्राहमाजवळ उभा राहिला व हीच गोष्ट घडवून आणलीस, हे कसे काय शक्य व्हावे? सारेला सांगितलेस जी तुझ्या पाठीमागे होती. शास्त्रात म्हटले त्या तंबू मध्ये ती हसली व तू तिला सांगितलेस. अब्राहमाने जाणले की तू एलोहिम महान परमेश्वर होता. थोड्याच क्षणानंतर तू त्याच्या नजरेसमोरून अदृश्य झालास. आणि हे प्रभो, जेव्हा येशू प्रभूने सुद्धा उभे राहून नेमके हेच केले व म्हणाला, तुम्ही अब्राहमाला आपला पिता म्हणता व तरीही तुम्ही म्हणता आम्हाला शास्त्रवचने ठाऊक आहे. तो म्हणाला, तुम्ही चूक करीत आहात. तुम्ही शास्त्रवचने जाणत नाही किंवा परमेश्वराचे सामर्थ्य सुद्धा जाणत नाही. व ते त्याला बालजबूब म्हणाले, परंतु तू अभिवचन दिलेस की शेवटच्या दिवसात तू आपल्या आत्म्याचा पुन्हा एकदा वर्षाव करशील. संदेष्टा म्हणाला, सायंकाळच्या समयी प्रकाश उद्भवेल. व पहा, आम्ही येथे आहोत. जेव्हा हे अनैतिक जग पापाखाली कोलमडत आहे, जणू काही एक दारुड्या माणूस झोकांड्या खात रात्रीचा घरी येतो. लवकरच हे जग धडाक्याने मध्यभागी उडवले जाईल. ज्वालामुखीचा अवशेष अशी माती सुद्धा त्याची उरणार नाही. व समय कसा पुढे पुढे जात आहे हे आम्ही पाहत आहोत. हे परमेश्वरा, आमच्या पासून प्रत्येक संशय काढून टाक. आम्हाला त्या चक्रामध्ये आताच आण. हे पवित्र आत्म्या, ये, तुझे महान पंख पसर व या लहानशा श्रोत्यांवर त्याची पाखर घाल
व त्यांच्या हृदयामध्ये तूच मुरलेला असा होऊ दे व त्यांना आज जाणीव होऊ दे की तू आपल्या दैवी समक्षतेमध्ये आहेस, की तू तो आहेस, मी प्रभू आहे जो तुमचे सर्व रोग बरे करतो. ज्या समक्षतेने त्यांच्या हृदयात असे काहीतरी घडवून आण, ज्या योग्य असे होईल की आज सकाळी येथून बाहेर जाताना त्यांच्या मधील असलेल्या सर्व विश्वासानिशी जावे व प्रत्येक आजारी व दुःखी व्यक्ती बरा केला जाओ. तुझा सेवक म्हणून मी उभा राहतो व प्रत्येक सैतानाला धमकावतो, रोगाला धमकावतो, सैतानाला धमकावतो. तू पराभूत झालेला आहेस, तू दुसरे काही नसून एक खोटाडा आहेस. आज आम्ही तुझा हात त्यावर बोलावतो येशू ख्रिस्ताच्या नावात. व त्याचा सेवक या नात्याने मी लोकांना त्याचा शब्द प्रचार करतो व लोकांना सत्य सांगतो की त्यांनी जीवन ठीक करून घ्यावे व परमेश्वराच्या वचनाशी सहमत व्हावे. येशू ख्रिस्ताच्या नावात हे सैताना मी तुला धिक्कारतो. पार दुरून व जवळून बरे होण्यासाठी आलेल्या या लोकांपैकी प्रत्येकापासून तू दूर जा. या श्रोत्यांपासून व या लोकांपासून निघून जा अशी मी तुला जिवंत परमेश्वराच्या नावाने आज्ञा देतो. बायबल म्हणते की नीतिमानाची कळकळीची प्रार्थना पुष्कळ उपयुक्त असते व सफल होते. व पुष्कळ नीतिमान पुरुषांनी आज सकाळी येथे आजाऱ्यांवर हात ठेवले आहेत. अरे सैताना, मी हे केले असे तू त्यांना विचार करायला लावण्यास तुला आवडते, तर त्यांच्यापासून तू गौरव काढून घेत आहेस. परंतु तो त्यांचा विश्वास आहे जो परमेश्वरावर आहे. ते परमेश्वरावर विश्वास ठेवतात व त्यांच्या विश्वासाने तुला पळावेच लागेल. तेव्हा तू येथून तुझा दूरचा प्रवास सुरू कर व बाहेरील अंधारात निघून जा. तेच तुझे स्थान आहे. मी येशू ख्रिस्ताच्या नावाने परमेश्वराच्या पवित्र शास्त्रातील अधिकाराने व दूताने मला दिलेल्या सेवा कार्याने मी तुला धिक्कारतो. आता येशू ख्रिस्ताच्या नावात निघून जा व लोकांना मुक्त होऊ देत. आमेन. तुम्ही बरे झाला आहात असा तुम्ही संपूर्ण हृदयाने विश्वास ठेवता का? तुमचे हात वर करून म्हणा, मी आताच प्रभू येशू ख्रिस्त माझा रोग बरे करणारा असा त्याला स्वीकारतो. सर्व छाया माझ्यापासून नष्ट झालेल्या आहेत. मी आता प्रभूला त्याच्या संपूर्ण सामर्थ्यामध्ये स्वीकारतो. त्याच्या समक्षतेच्या आशीर्वादामध्ये मी त्याला स्वीकारतो. चला आता आपण खरोखर मधुरतेने प्रभूसाठी हात वर करूया.
Turn to day. Why sorrows, fears away? Nor let me ever stray from thee.